So we're looking at the duties of an order member.
तर धम्मचारी आणि धम्मचारिणीच्या जबाबदाऱ्या आहेत आपण बघत आहोत.
We've looked at the three essential duties of an order member.
तर तीन महत्वपूर्ण ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत.
First of all, to work on oneself.
सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करणं.
Then to contribute to the harmony, the life of the order.
त्यानंतर जो संघ आहे त्याचा जो सुसंवाद आहे त्यासाठी मदत करणं.
And thirdly, to help to spread the Dhamma.
आणि तिसरं म्हणजे धम्म प्रचारासाठी कार्य करणं.
To work with brothers and sisters to bring the Dhamma to the whole world.
तर आपल्या बंधू आणि भगिनींना मदत करून एक प्रकारे संपूर्ण जगामध्ये बहुत म्हणजे धम्माचा प्रचार करणं ही बाब होती.
And then we were looking at how we can assess whether these are happening properly.
तर आपण म्हणजे हे करत असताना आपलं कसं मूल्यांकन करायचं याबद्दल पण आपण पाहिलेलं आहे.
What's the criteria are for doing these effectively.
तर कुठल्या अशा बाबी आहेत की ज्या पाहून आपण आपल्यावर परिणामकारकपणे कार्य करू शकतो.
I was suggesting that we needed to do an audit of ourselves, of the order, of the movement.
तर एक प्रकारे आपण सर्वांचं जे काही ऑडिट आहे ते आपण केलं पाहिजे स्वतःचं आणि आपल्या चळवळीचंही.
So what are the terms of that audit?
तर जर आपण ऑडिट करू शकू तर मग त्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे हे आपण पाहिलं पाहिजे.
What are the criteria, what are the terms of reference being given to the auditors?
तर म्हणजे एक प्रकारे ऑडिटरनी आपल्याला काय म्हणजे उपाययोजना किंवा काय बाबी सांगितलेल्या आहेत ते आपण पाहूया.
So I suggested that Bante's system of meditation gives us the criteria for that audit.
तर बंतेनी सांगितलेली जी काही ध्यानाची पद्धत आहे त्या माध्यमातून आपण हे ऑडिट करू शकतो.
We saw that that system of meditation is presented in the first place hierarchically.
तर आपण पहिल्यांदा पाहिलं की जी काही ध्यानाची पद्धत आहे सुरुवातीला आपण ऊर्ध्वगामी प्रकारे त्याला मांडलेली आहे.
It goes from the stage of integration, anapanasati particularly.
तर त्याची सुरुवात ही जी काही एकाग्रता आहे अनापान सतीच्या माध्यमातून आपण जी काही प्राप्त करतो.
It's not ekagrata, is it? It's
ekrupta.
Ekrupta, yeah. Then positive emotion, which is generally practiced through Maitri Vikas.
त्यानंतर सकारात्मक भावनांचा जो विकास आहे की जो मैत्री विकास मधून आपण साध्य करतो.
Then spiritual death.
त्यानंतर आध्यात्मिक मृत्यू आहे.
Generally practiced through the six element practice.
तर जे सहा धातूचं ध्यान आहे त्याच्या माध्यमातून आपण करत असतो.
Although here we've been starting to do the contemplation of the 12 nidana of the nidana chain.
आणि इथे आपण निदान जी काही चेन आहे शृंखला आहे त्याच्या माध्यमातून आपण करत आहोत.
And that also is directed to spiritual death.
आणि ते एक प्रकारे जे काही आध्यात्मिक मृत्यू आहे त्याकडे ते आपल्याला नेतं.
And then spiritual rebirth, which is practiced through buddhanusmriti.
त्यानंतर आध्यात्मिक जो काही पुनर्जन्म आहे तो बुद्धानी स्मृतीच्या सरावाने आपण करत असतो.
And then finally, no more effort.
आणि सरते शेवटी म्हणजे काहीच प्रयत्न करायची म्हणजे गरज भासत नाही.
And that's practiced by not practicing.
आणि एक प्रकारे काही न करता आपण ते करू शकतो.
When you really reach the stage of no more effort, there's no need to practice.
तर तुम्ही जेव्हा काही प्रयत्न करायचे नाही अशा अवस्थेमध्ये पोहोचता तेव्हा काहीच म्हणजे करावं लागत नाही तिथे.
You could say it's the stage of no more practice.
तर अशी अवस्था आहे की तिथे आपल्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाही.
But of course we practice it at every level by just sitting.
आणि प्रत्येक हे जे काही स्तर आहे त्याच्यामध्ये आपण जे काही जस्ट सिटिंग आहे त्याच्या सरावातून पण हे साध्य करू शकतो.
सो वी सी दॅट दीज गो व्हर्टिकली.
तर हे आपण पाहिलेलं आहे की एक प्रकारे ऊर्ध्वगामी प्रकारे ही बाब आहे.
अँड ऍज वी प्रोग्रेस थ्रू द मूव्हमेंट वी डीपन अँड डीपन आवर एक्सपिरियन्स ऑफ दीज.
तर ज्या प्रकारे एक एक पायरी जसा आपण पुढे चढत राहतो तर आपला जो अनुभव आहे तो अधिक सखोल आणि सखोल होत राहतो.
बट दीज ऑल्सो कॅन बी seen horizontally.
परंतु हे आपण समतल पातळीवर पण पाहू शकतो.
They are elements, aspects of our spiritual life at every stage.
तर आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याकडे आपण पाहू शकतो.
So at every stage, integration, positive emotion, spiritual death, spiritual rebirth, and what I call spiritual receptivity should be present.
तर एक प्रकारे एकरूपता आहे, सकारात्मक भावनांचा विकास आहे, आध्यात्मिक मृत्यू आहे, आध्यात्मिक पुनर्जन्म आहे आणि आध्यात्मिक ग्रहणशीलता, तर ह्या बाबी आपण दरवेळेस आचरणात आणू शकतो.
सो व्हेन वी आर डूइंग आवर ऑडिट वी आर लुकिंग टू सी वेदर दीज फाइव आर प्रेझेंट.
तर जेव्हा आपण स्वतःचा ऑडिट करतो तेव्हा ह्या पाच बाबी उपस्थित आहे हे आपण पाहू शकतो.
आर दे प्रेझेंट इन युअर ओन प्रॅक्टिस?
तर आपल्या जे काही सराव आहे त्याच्यामध्ये ह्या बाबी उपस्थित आहे का याकडे आपण लक्ष देऊ शकतो.
नॉट जस्ट व्हेन यू मेडिटेट वन्स अ डे,
म्हणजे केवळ आपण जेव्हा ध्यान साधना करतो त्यावेळीच नाही,
इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ युअर लाईफ.
तर आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये हे उपस्थित आहेत का हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो.
दीज फाइव प्रिन्सिपल्स नीड टू कम इन टू युअर होम लाईफ, युअर वर्क लाईफ अँड युअर डम लाईफ.
तर ह्या पाच बाबी आपल्या म्हणजे घरामध्ये आल्या पाहिजे, आपल्या म्हणजे कार्यामध्ये जिथे कार्य करतो तिथे आल्या पाहिजे आणि धम्म जीवनात पण आल्या पाहिजे.
सो वी नीड टू डू एन ऑडिट ऑफ आवरसेल्व्स फ्रॉम दीज पॉइंट्स ऑफ व्ह्यू.
तर ह्या पाच बाबी पुढे ठेवून आपण आपलं जे काही ऑडिट आहे ते करू शकतो.
देन दे शुड बी पार्ट ऑफ आवर लाईफ टुगेदर.
आणि जेव्हा आपण एकत्रित येतो तेव्हा सुद्धा आपण याकडे आपण पाहू शकतो.
यु नो व्हॉट हॅपन्स व्हेन ऑल मेंबर्स कम टुगेदर,
जेव्हा धम्मचारी धम्मचारीने एकत्र येतात तेव्हा काय होतं?
वेल आय एम अफ्रेड क्वाइट ऑफ्टन व्हॉट हॅपन्स इज गडबड.
जेव्हा म्हणजे बहुतेकदा जेव्हा ते एकत्र येतात तर थोडी गडबड करतात.
Just talking about each other.
ते एक दुसऱ्याविषयी ते बोलत राहतात.
Talking about all the problems.
केवळ समस्येवर लोक बोलत राहतात.
Talking about what they do wrong.
तर हे बोलत राहतात की इतरांनी काय चूक केलेली आहे.
But this is what we should be talking about.
पण जेव्हा आपण एकत्र येतो तर ह्या ज्या काही पाच बाबी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत राहायला पाहिजे.
This is what we should be doing together.
तर एकत्र जेव्हा आपण येतो तर ह्या पाच बाबीचं आचरण करत राहिलं पाहिजे.
We should be helping each other to become more integrated.
आपण एक दुसऱ्याला अधिक एकरूप होण्यासाठी मदत केली पाहिजे.
वी शुड बी गिव्हिंग एक्सप्रेशन टू पॉझिटिव्ह इमोशन.
तर जे काही सकारात्मक भावना आहे त्याची आपण अभिव्यक्ती व्यक्त केली पाहिजे.
आवर कम्युनिकेशन विथ ईच अदर शुड शो स्पिरिच्युअल डेथ.
तर आपला एक दुसऱ्यासोबत काही संपर्क आहे त्याच्यामधून आपण धार्मिक जी काही मृत्यू आहे तो आपण सांगितलं पाहिजे.
दॅट इज नो अटॅचमेंट टू सेल्फ.
तर केवळ आपले जे काही स्वल आहे त्याला आपण आसक्त नाही आहोत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कम्युनिकेशन विथ ईच अदर शुड बी बेस्ड ऑन एन अवेअरनेस ऑफ द बुद्ध.
तर आपला जो संपर्क आहे तो बुद्धाच्या प्रती जी काही आपली जी काही ग्रह म्हणजे जागृती आहे ती आपण दाखवली पाहिजे.
अँड आवर लाईफ टुगेदर शुड बी कॅरेक्टराइज्ड बाय स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी.
आणि आपलं संपूर्ण जे काही जीवन आहे ती धार्मिक जी काही ग्रहणशीलता आहे ती प्रदर्शित आपल्या जीवनातून झाली पाहिजे.
यू कुड से बाय एम्पथी.
एम्पथीला काय म्हणतो? एकानुभूती आपण व्यक्त केली पाहिजे.
देयर शुड बी अ सेन्स दॅट वी आर रिअली सेन्सिटिव्ह टू इच अदर.
तर आपण एक दुसऱ्याप्रती खूप संवेदनशील आहोत हे आपण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सो इफ दॅट्स नॉट हॅपनिंग ईच ऑफ अस नीड्स टू वर्क ऑन इट.
तर हे होत नाही आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला या बाबीवर कार्य करण्याची गरज आहे.
दिस शुड बी द कॅरेक्टर ऑफ आवर गॅदरिंग्स.
जेव्हा केव्हा आपण येतो तेव्हा ह्या बाबी तिथे प्रदर्शित झाल्या पाहिजे.
दिस शुड बी द कॅरेक्टर ऑफ आवर चॅप्टर मीटिंग्स, ऑफ आवर ऑर्डर डेज अँड वीकेंड्स.
तर आपले जे काही चॅप्टर आहेत, ऑर्डर डेज आहेत, वीकेंड आहेत, त्याच्यामध्ये ह्या बाबी असले पाहिजे.
अँड ऑल द लाईफ ऑफ द ऑर्डर शुड बी कॅरेक्टराइज्ड बाय दीज फॅक्टर्स.
तर संपूर्ण जे काही आपला संघ आहे त्याचं जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये ह्या पाच बाबी असल्या पाहिजे.
अँड देन व्हेन पीपल कम अलॉंग टू आवर सेंटर्स दिस इज व्हॉट दे शुड एनकाउंटर.
आणि लोक जेव्हा आपल्या केंद्रामध्ये येतील तर त्यांनी सुद्धा ह्या पाच बाबी तिथे अनुभवल्या पाहिजे.
दे शुड लर्न व्हॉट दे नीड टू नो, दे नीड टू नो ॲट देअर लेव्हल टू बिकम मोर इंटिग्रेटेड.
तर जेव्हा ते लोक येतात त्यांना अधिक एकरूप होण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना समजलं पाहिजे.
दे शुड लर्न व्हॉट दे नीड टू नो टू ऍक्ट विथ स्किलफुलनेस.
त्यांना कळलं पाहिजे की अधिकाधिक सकारात्मक होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे.
अँड टू डेव्हलप पॉझिटिव्ह इमोशन.
आणि सकारात्मक भावनांचा विकास कसा करायचा हे लोकांना कळलं पाहिजे.
इव्हन द बिगिनर शुड हियर समथिंग ऑफ स्पिरिच्युअल डेथ.
इव्हन म्हणजे काही जे नव्यानं लोक येत आहेत त्यांना आध्यात्मिक मृत्यू काय हेही कळलं पाहिजे.
व्हेन दे कम थ्रू द डोर ऑफ द सेंटर देयर शुड बी अ टच ऑफ समथिंग ट्रान्सेंडेंटल.
तर जेव्हा लोक नव्यानं आपल्या म्हणजे केंद्रामध्ये येतात तर एक प्रकारे जो लोकोत्तरतेचा अनुभव त्यांना म्हणजे आला पाहिजे.
दे शुड हियर समथिंग of the Dhamma at its most deep.
तर त्यांना म्हणजे धम्माचं जे काही म्हणजे सखोलता आहे ते त्यांना कळली पाहिजे.
They should hear something of anicca.
त्यांना थोडंफार अनित्यतेबद्दल मार्गदर्शन मिळालं पाहिजे.
They should hear something of anatma.
त्यांना अनात्मतेबद्दल माहिती मिळाली पाहिजे.
They should hear something of how suffering arises in dependence on craving.
तर त्यांना हे कळलं पाहिजे की जे काही दुःख आहे ते म्हणजे जी काही आपली आसक्ती आहे त्यामुळे कसं निर्माण होतं हे त्यांना कळलं पाहिजे.
They should not only hear this, they should have some way of connecting with it.
तर केवळ त्यांनी ऐकणं एवढंच पुरेसं नाही तर त्यासोबत त्यांनी काहीतरी आपला संबंध प्रस्थापित केला पाहिजे.
नॉट जस्ट टॉक्स,
केवळ म्हणजे बोलणं नाही त्याच्यावर,
बट सम रिफ्लेक्शन,
तर एक प्रकारे चिंतन त्यांनी त्याच्यावर केलं पाहिजे.
सो राइट अर्ली ऑन दिस शुड बी प्रेझेंट.
अतिशय सुरुवातीपासून ह्या साऱ्या बाबी तिथे उपस्थित असल्या पाहिजेत.
इफ दॅट्स नॉट प्रेझेंट, इट्स नॉट द धम्म वी आर कम्युनिकेटिंग.
जर हे असं नसेल तर कदाचित आपण म्हणजे धम्म नाही सांगत आहोत.
इट्स जस्ट सम सोशल टीचिंग.
तर एक प्रकारे सामाजिक स्तरावर आपण काहीतरी शिकवण देत आहोत लोकांना असं तिथे होईल.
मे बी गुड, मे बी बॅड, बट इट्स ओनली सोशल.
कदाचित ते चांगलं असेल म्हणजे वाईट असेल परंतु ते केवळ सामाजिक स्तरावर असेल.
अनलेस द धम्म बाइट्स, इट्स नॉट द धम्म.
जोपर्यंत म्हणजे धम्म तुम्हाला पकडत नाही, एक प्रकारे चावा घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो धम्म नाही.
द धम्म इज शार्प.
तर एक प्रकारे धम्म हा एक तीक्ष्ण प्रकारे पुढे आला पाहिजे.
इट्स नॉट ऑलवेज कम्फर्टेबल अँड नाईस.
नेहमीच अगदी म्हणजे आरामदायी किंवा चांगला चांगला असा धम्म नसावा. तसा बोसणारा धम्म पाहिजे.
यू शुड फील द धम्म asking you deep questions about yourself.
तर धम्माने आपल्याला आपल्या जीवनाबद्दल म्हणजे अतिशय गंभीर प्रश्न विचारले पाहिजे.
And then the dhamma should, even at the beginner's level, there should be some sense of something bigger.
तर अगदी म्हणजे जे काही नवागत आहेत, सुरुवातीला लोक येणार आहेत, त्यांना असा एक अनुभव आला पाहिजे की धम्म म्हणजे काहीतरी खूप मोठी अशी बाब आहे.
People should feel the presence of the Buddha to some extent.
तर लोकांना म्हणजे बुद्धाचं जे काही अस्तित्व आहे ते सुद्धा त्यांना अनुभवता आलं पाहिजे.
I sometimes think this is why increasingly apparently Ambedkarite Buddhists are turning to Christianity.
तर कदाचित याच्यामुळेच म्हणजे जे काही आंबेडकरवादी जे काही लोक आहेत ते म्हणजे ख्रिश्चन धर्माकडे वळत आहेत.
Right, Navarra and I know how stupid that is.
तर रत्नवरा आणि आम्हाला माहित आहे की ते किती म्हणजे मूर्खपणाचं आहे.
इट्स स्टुपिड.
खरंच ते मूर्खपणाची बाब आहे.
बट व्हाय डू दे गो?
परंतु इथे प्रश्न आहे की ते लोक तिकडे का जातात.
बिकॉज इन ख्रिस्टियनिटी देयर इज सम सेन्स ऑफ समथिंग बिगर.
कारण की म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये काहीतरी एक मोठं असं आहे अशी भावना त्यांना प्रेरित करते.
अँड इन नॉर्मल बुद्धिझम इन महाराष्ट्र इज जस्ट नथिंग, जस्ट रॅशनल.
पण विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही बौद्ध धर्म आहे तो केवळ एक प्रकारे बुद्धिवाद बौद्धिक स्तरावरच आहे.
जस्ट सोशल टीचिंग,
केवळ सामाजिक स्तरावरच काहीतरी शिकवण दिलं जातं.
बट द धम्म हॅज समथिंग फार बेटर दॅन गॉड.
परंतु निश्चितच धम्म हा म्हणजे देवापेक्षा कितीतरी खूप मोठा आहे.
इट हॅज द बुद्ध.
कारण की तिथे बुद्ध आहेत.
द बुद्ध इज वे बियॉन्ड गॉड.
कारण की बुद्ध हे म्हणजे देवाच्या पलीकडचे आहेत.
अँड वी नीड टू गिव्ह पीपल द बुद्ध.
आणि म्हणून आपण लोकांना बुद्ध दिला पाहिजे.
वी नीड टू कनेक्ट देम विथ द बुद्ध.
आपण लोकांना बुद्धासोबत संबंध कसा प्रस्थापित करायचा हे सांगितलं पाहिजे.
व्हेन दे कम टू आवर सेंटर दे शुड फील इन द प्रेझेन्स ऑफ द बुद्ध.
लोक जेव्हा आपल्या केंद्रावर येतात तर बुद्धाचं अस्तित्व लोकांना तिथे कळलं पाहिजे.
देन येस, पीपल नीड टू हॅव सम सेन्स ऑफ रिसेप्टिव्हिटी.
आणि नंतर केंद्रावर लोकांना आलं तर एक प्रकारे म्हणजे जी काही ग्रहणशीलता आहे ती सुद्धा त्यांना अनुभवता आली पाहिजे.
I'm going to have to say much more about this later on, of course.
तर नंतर मी याच्याबद्दल अधिक जास्त बोलेन.
So these are the criteria for our audit.
तर ह्या काही अशा बाबी आहेत की ज्याने आपण आपलं ऑडिट करू शकतो.
So today I'm going to talk about two or three of these aspects.
तर यापैकी दोन तीन बाबीवर आज मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.
And tomorrow I'll talk about the remaining ones.
आणि उरलेल्या बाबीवर मी उद्या काही बोलेन.
What I'd like you to do as I'm talking is reflect.
परंतु मी आपणाला विनंती करू इच्छितो की मी जेव्हा बोलेन तेव्हा आपण त्यावर चिंतन करावं हे मी सांगू इच्छितो.
First of all, do you understand what I'm saying?
सर्वप्रथम मी जे काही बोलतो आहे ते तुम्हाला कळतं का हे आपण समजलं पाहिजे.
सेकंडली डू यू अग्री विथ व्हॉट आय एम सेइंग.
मी जे काही बोलतो आहे त्याबद्दल तुम्ही म्हणजे सहमत आहात का हे आपण पाहिलं पाहिजे.
यू डोंट हॅव टू अग्री.
म्हणजे आपल्याला आवश्यक नाही की तुम्ही म्हणजे सहमत असाल.
आय एम समटाइम्स रॉंग.
कदाचित काही वेळेस मी चुकीचं बोलत असेल.
सम पीपल थिंक आय एम रॉंग क्वाइट अ लॉट.
काही लोक म्हणतात की मी अनेक वेळा काहीतरी चुकीचं बोलतो.
बट आय एम अलाउड टू बी रॉंग.
कारण परंतु मी म्हणजे काय म्हणूया
अलाउड.
हा मला चुका करायची परवानगी आहे.
अँड यू आर अलाउड टू डिसअग्री विथ मी.
आणि तुम्ही असहमत व्हाल यासाठी पण तुम्ही मोकळे आहात.
अँड समटाइम्स इन डिसअग्रीमेंट व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स कॅन इमर्ज.
आणि असहमतामुळे कदाचित कधी कधी चांगल्या गोष्टी पण पुढे येतात.
सो येस डू यू अग्री.
तर आपण म्हणजे सहमत आहात का.
अँड देन थर्डली हाऊ डू यू मेजर अप.
आणि तिसरी बाब आहे म्हणजे आपण तुम्ही स्वतःला कसं म्हणजे तिथे मूल्यांकन करता ते बघितलं पाहिजे.
हाऊ डज दिस वर्क इन यू.
तुमच्या स्वतःवर ह्या गोष्टी कशा कार्य करतात ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला.
अँड फोर्थली व्हॉट मोर कॅन यू डू.
आणि चौथी बाब आहे की आपण अधिक काय करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे.
ऑफकोर्स इफ यू रीच द स्टेज ऑफ नो मोर एफर्ट देयर इज नथिंग मोर फॉर यू टू डू.
जर जेव्हा तुम्ही म्हणजे कुठलंही प्रयत्न करायची अवस्था यापर्यंत पोहोचला असाल तर तेव्हा काही करण्याची आवश्यकता नाही.
बट आय थिंक वी आर ऑल ऑनेस्ट इनफ टू नो दॅट वी हॅव गॉट मोर टू डू.
परंतु आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की आपण सर्वांनाच खूप काही करण्याची आवश्यकता आहे.
सो येस व्हॉट मोर कॅन यू डू.
तर चौथी बाब आहे की आपण जे काही अधिक काय करू शकतो.
सो लेट्स स्टार्ट विथ इंटिग्रेशन.
तर आपण सुरुवातीला एकरूपतेपासून सुरुवात करूया.
इंटिग्रेशन मीन्स यू आर अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन यू.
तर एकरूपतेमध्ये आपण पाहू शकतो की आपल्या स्वतःमध्ये काय चाललेलं आहे हे आपण पाहू शकतो.
यू कुड से इट मीन्स बेसिक सतिपट्टाना अवेअरनेस.
तर एक सर्वसाधारण सतिपट्टानाची जागृती आहे यामुळे आपण ते पाहू शकतो.
यू नो व्हॉट्स हॅपनिंग विथ युअर बॉडी.
आपल्या शरीराबद्दल काय होते आहे हे आपण पाहू शकतो.
यू नो व्हॉट्स हॅपनिंग विथ युअर फिलिंग्स दॅट इज पाली वेदना.
तर आपल्या वेदनेबद्दल काय होते घडते आहे ते आपण पाहू शकतो.
हियर वी मीन बाय वेदना पाली वेदना नॉट मराठी वेदना.
तर इथे आपण पाली वेदनेचा विचार करतो मराठी वेदनेचा नाही.
आय डोंट नीड टू मेक दॅट एनी क्लिअर आय थिंक.
याच्यापेक्षा जास्त स्पष्ट करावं असं मला वाटत नाही ते.
सो येस वी नीड टू नो व्हॉट वेदर वी आर फिलिंग हॅपी सॅड प्लेजर पेन.
तर कुठल्या प्रकारच्या आपल्या वेदना आहेत म्हणजे सुखद आहे दुःखद आहेत आनंदी आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला.
वी नीड टू सी हाव थिंग्स अफेक्ट अस.
तर गोष्टींचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
देन वी नीड टू नो द जनरल स्टेट ऑफ आवर माइंड.
तर सर्वसामान्यरित्या आपल्या मनाची काय अवस्था आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वी नीड टू नो व्हॉट्स गोइंग ऑन इन आवर माइंड्स.
तर आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
व्हॉट आर इमोशन्स आर.
आपल्या कुठल्या प्रकारच्या भावना आहेत हे आपण पाहिलं पाहिजे.
व्हॉट आर थॉट्स आर.
आपले कुठल्या प्रकारचे विचार आहेत हे आपण पाहिले पाहिजे.
व्हॉट कंडिशन आवर माइंड इज इन.
कुठल्या म्हणजे मानसिक अवस्थेमध्ये आपण आहोत हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला.
इज इट लो अँड डल ऑर ब्राइट अँड ओपन.
तर एक अगदी म्हणजे खालची मानसिक अवस्था आहे किंवा आपला म्हणजे प्रकाशमान किंवा मोगळी आहे हे आपण पाहिलं पाहिजे.
वी नीड टू नो.
तर हे आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एव्हरी मोमेंट यू नीड टू नो व्हॉट स्टेट यू आर इन.
प्रत्येक क्षणोक्षणी आपण कुठल्या मानसिक अवस्थेत आहोत हे आपण पाहिलं पाहिजे.
अँड देन यू नीड टू बी अप्लाइंग द धम्म टू युअर एक्सपिरियन्स.
आणि नंतर धम्माला आपल्या अनुभवामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
सो बीइंग इंटिग्रेटेड मीन्स नोइंग व्हॉट्स गोइंग ऑन इनसाइड यू.
तर एकरूपतेमध्ये आपल्या अंतर्मनात नेमकं काय चाललेलं आहे हे जाणणं.
इट मीन्स माइंडफुलनेस.
एक प्रकारे म्हणजे स्मृतीचा सराव करणं असं आपण म्हणू शकतो.
इट मीन्स बीइंग एबल टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन ऍक्शन्स.
एक प्रकारे आपल्या म्हणजे कर्माची जबाबदारी घेणं असं आपण म्हणू शकतो.
नॉट जस्ट ब्लेमिंग अदर पीपल ऑल द टाइम.
म्हणजे केवळ दुसऱ्यांनाच दोष देत राहणं एवढंच नाही.
दिस इज व्हॉट आय फाइंड सो ऑफ्टन.
बहुधा मी जेव्हा लोकांकडे पाहतो तर लोक हेच करत राहतात.
पीपल वॉन्ट टू कम अँड टॉक टू मी.
लोकांना माझ्यासोबत येऊन बोलावला म्हणजे आवडतं.
बट ऑल दे आर डूइंग इज कंप्लेनिंग अबाउट अदर पीपल.
परंतु बहुधा काय करतात की ते लोक इतरांचीच टीका करत राहतात.
आय डोंट माइंड हिअरिंग सम कन्फेशन्स.
म्हणजे मला म्हणजे आवडेल की लोक येऊन पापदेसना करतील.
आय कुड गिव्ह सम ऑफ माय ओन देन.
कदाचित मी पण लोकांना पापदेसना करेन.
बट आय एम नॉट इंटरेस्टेड इन हिअरिंग अदर पीपल्स कंप्लेंट्स अबाउट अदर पीपल.
परंतु काही लोक दुसऱ्या लोकांची म्हणजे टीका करतात हे ऐकणं मला आवडत नाही.
इफ यू लिसन टू अदर पीपल्स, इफ आय हॅव टू लिसन टू युअर कंप्लेंट्स अबाउट अदर पीपल, यू विल हॅव टू लिसन टू माइन टू.
जर तुम्ही जर दुसऱ्याची म्हणजे टीका करत असाल तर कदाचित माझ्याकडून पण काही टीका तुम्हाला ऐकावं लागेल.
सो येस, वेन वी कंप्लेन अबाउट अदर पीपल, वी आर नॉट रिअली टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर ओन रिस्पॉन्सेस.
जेव्हा आपण दुसऱ्यांची टीका करतो तर आपण आपले जे काही प्रतिसाद आहेत त्याची आपण जबाबदारी घेत नाही.
इन ऑलमोस्ट एव्हरी सिच्युएशन देयर आर टू साइड्स टू द स्टोरी.
तर प्रत्येक वेळेस म्हणजे गोष्टीच्या दोन म्हणजे भाग असतात.
So you need to be looking at your own side of the story.
तर आपला कुठला भाग आहे त्या गोष्टीचा तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Whatever they've done, what have you done?
कदाचित लोकांनी काहीतरी केलं असेल परंतु तुम्ही काय केलेलं आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
So yes, being integrated means being responsible.
तर एक प्रकारे एकरूप होणं म्हणजे अधिक जबाबदारी घेणं असं होऊ शकतं.
That is accepting moral responsibility.
तर एक प्रकारे म्हणजे नैतिक जबाबदारी घेणं असं आपण म्हणू शकतो.
I did do that.
मी हे केलेलं आहे.
I was the cause of that.
तर या बाबीसाठी मी कारणीभूत आहे असं आपण स्वीकारलं पाहिजे.
This was my state of mind.
ही माझ्या मनाची अवस्था आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे.
That's integration.
तर एक प्रकारे हेच एकरूपता आहे.
It's very very basic really.
अतिशय मूलभूत अशी ही बाब आहे.
And well, we still have a lot of work to do even in the order.
आणि आपल्या संघामध्ये सुद्धा या बाबीवर खूप कार्य करण्याची गरज आहे.
And probably all of us have more to do. I do.
तर आपल्यापैकी सर्वांनाच मला सुद्धा याच्यावर कार्य करण्याची गरज आहे.
But integration in the end means that we're fully ethically responsible.
तर एकरूपता म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे नैतिकरित्या आपण जबाबदार आहोत असं आपण म्हणू शकतो.
We're not defensive.
तर डिफेन्सिव्ह सांगा. आपण बचाव इथे करत नाही आहोत.
Not always trying to put the blame on somebody else.
नेहमीच आपण दुसऱ्यावर म्हणजे टीका करतो किंवा दोष देतो असं नाही आहे.
And yes, we're willing to learn from our own mistakes.
तर आपण जे काही चुका करतो त्यापासून आपण काहीतरी शिकू शकतो हे इथे आहे.
That's the unfortunate thing about not taking responsibility for your own actions is that you don't learn.
तर आपण आपल्या ज्या काही कर्माच्या ज्या काही जबाबदारी आपण जर घेतली नाही तर कदाचित आपण काही शिकू शकणार नाही.
So yes, integration means being aware of yourself, being responsible.
तर एकरूपता म्हणजे आपल्या प्रकारे जागरूक राहणं आणि अधिक जबाबदार बनणं.
It means acting responsibly in many many different ways.
तर विविध स्तरावर जबाबदारीने वागणं असं आपण त्याला म्हणू शकतो.
For instance, I've been talking recently about the importance of looking after your health.
तर एवढ्यातच मी आपल्या शरीराची काळजी घेणं याच्याबद्दल बरंच बोलत आहे.
I said all this last time, I remember, so I just mentioned the word exercise, food.
तर मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे की व्यायाम करणं आणि जेवण.
I think I remember last time saying I wanted to see a smaller order.
मागे मी सांगितलेलं होतं की आपला जो काही संघ आहे तो मी अधिक बाईक बघू इच्छितो.
Just recently the order has only been growing this way, not in numbers.
तर एवढ्यात काय झालं की जो आपला संघ आहे तो इथून मोठा होतो आहे, संख्येने मोठा होत नाहीये.
So yes, let the order become smaller.
तर संघ कदाचित बारीक झालेला मला आवडेल.
I'd like to see a lot less of many of you.
तर आपणापैकी अनेक लोक म्हणजे बारीक होत आहेत, कमी होत आहेत, हे पण पाहायला आवडेल.
In other words, I'd like you to be smaller.
तर आपण छोटे व्हावं असं मला वाटतं.
I can say this because I've been getting slimmer myself.
मी असं म्हणू शकतो कारण की मी स्वतः म्हणजे त्या प्रकारे म्हणजे बारीक झालेलो आहे.
So I'm only asking of you what I've asked of myself.
तर मी स्वतःला जी काही मागणी करतो तीच मागणी मी तुम्हाला पण करत आहे.
After all, order members are very expensive.
एक प्रकारे म्हणजे धम्मचारी हा एक खूप मौल्यवान अशी बाब आहे.
A lot of effort has to go into creating an order member.
धम्मचारी निर्माण करण्यासाठी खूप सारे प्रयत्न द्यावे लागतात.
I mean literally we have to raise a lot of money to support an ordination team, a lot of money to support these ordination retreats and so on.
तर एक प्रकारे म्हणजे खूप मोठा पैसा आपल्याला गोळा करावा लागतो की जी धम्मचारी प्रक्रिया चमू आहे किंवा जे शिबिर आहेत ते चालवण्यासाठी.
The ordination team and others, your Kalyana Mitras have to put a lot of effort into getting you to ordination.
जी काही शरणगमन प्रक्रिया चमू आहे किंवा तुमचे कल्याण मित्र आहेत त्यांना सुद्धा खूप शक्ती खर्च करावा लागते तुम्हाला धम्मचारी धम्मचारिणी बनवण्यासाठी.
So they want a good return on their investment.
त्याने जे काही म्हणजे कार्य केलेलं आहे त्याचं चांगला योग्य मोबदला त्यांना मिळावा ही अपेक्षा असते.
You've had a lot of time and effort invested in you and you need to look after that.
तर लोकांनी तुमच्यासाठी खूप खूप मेहनत केलेली आहे तर याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे.
We need order members so much.
तर खूप सारे धम्मचारी आपल्याला पाहिजे.
But the main thing is it's very difficult to really be mindful of your body if you're not looking after it properly.
तर जर तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेत नसाल तर एक प्रकारे म्हणजे आपल्या शरीरावरती म्हणजे जी काही जागृती आहे ते ठेवणं कठीण होतं.
If you're aware of your body, you'll be aware that it's overweight.
जर तुम्ही स्वतःच्या शरीराबद्दल जागृत असाल तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की हे खरंच जास्तीचं वजन आपण कुठेतरी घेऊन चालतोय.
You'll be aware that it's unfit.
म्हणजे तुम्हाला एक कळेल की आपण काही म्हणजे फिट नाही आहोत.
And if you're aware of that, then you'll do something about it.
आणि जर तुम्ही जागृत असाल तर कदाचित त्याबद्दल तुम्ही काहीतरी कराल.
So yes, mindfulness of the body, integration begins with very straightforward matters.
तर एकरूपता आहे हे अतिशय म्हणजे मूलभूत अशा गरजापासून सुरुवात होते.
So yes, we need to be aware of our bodies and look after them properly.
आणि म्हणून आपण आपल्या शरीराविषयी जागृत राहिले पाहिजे आणि आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे.
That's all part of integration.
तर हा एकरूपतेचा एक भाग आपण म्हणू पाहू शकतो.
And we need to be aware of our own conditioning.
तर एक प्रकारे आपले जे काही संस्कार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण पाहिले पाहिजे.
Our earlier lives have a big influence on us.
तर जे आपलं म्हणजे पूर्वीचं जे काही जीवन आहे त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा असा परिणाम आहे.
You know, whether our family was happy or not, all of that has an influence on us.
तर आपलं जे काही कुटुंब आहे ते आनंदी आहे किंवा दुःखी आहे जे काही असेल त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो.
Our parents' anxieties have an influence on us.
तर आपल्या जे काही आपले जे काही पालक आहेत त्यांची जी चिंता आहे त्याचा आपल्यावर परिणाम होतो.
So early life experience has a big effect on us.
सुरुवातीचं काही जीवन असतं त्याचा आपल्यावर खूप परिणाम होत असतो.
इंटिग्रेशन मीन्स बिंग अवेअर ऑफ दॅट.
आणि एक प्रकारे एकरूपता होणं म्हणजे त्याप्रती जागृती असणं असं आपण म्हणू शकतो.
इफ वी नॉट अवेअर ऑफ इट वी कीप ऑन प्लेइंग आउट द सेम पॅटर्न्स.
जर आपण जागृत नसू तर एक प्रकारे त्याची आपण सारखी पुनरावृत्ती करत असतो.
वी स्टार्ट वी कंटिन्यू टू बिहेव टुवर्ड्स अदर पीपल द वे इन व्हिच वी बिहेव टुवर्ड्स आवर पेरेंट्स.
तर एक प्रकारे म्हणजे लोकांसोबत आपण तसेच वागतो की ज्या प्रकारे आपण आपल्या जे काही पालक आहेत त्यांच्या प्रकारे वागलेलो आहोत.
बाबासाहेब फेमसली क्वोटेड दॅट ही हू डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री डज नॉट नो हिस्ट्री कॅनॉट मेक हिस्ट्री.
तर बाबासाहेबांचं म्हणजे अतिशय प्रसिद्ध असं म्हणजे वाक्य आहे की जे लोक इतिहासापासून काही शिकू शकत नाही ते इतिहास निर्माण करू शकत.
दॅट्स ट्रू ऑफ अस एज इंडिव्हिज्युअल्स.
तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते आपल्याला लागू पडतो.
इफ वी डोंट नो आवर ओन हिस्ट्री अँड इट्स अफेक्ट अपॉन अस वी कॅनॉट बी डिफरंट.
तर आपला जे काही जुना जो इतिहास काय आहे त्याचा आपल्यावर कसा परिणाम झालेला आहे हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपण पुढे काही करू शकत नाही.
बीइंग इंटिग्रेटेड मीन्स नोइंग व्हॉट सॉर्ट ऑफ पर्सन वी आर.
तर एकरूप होणं म्हणजे एक प्रकारे कुठल्या प्रकारची आपण व्यक्ती आहोत हे जाणणं आहे.
नोइंग व्हॉट इम्पॅक्ट दॅट हॅज ऑन अदर पीपल.
आणि आपल्या जे काही व्यक्तिमत्वाचा इतरावर काय परिणाम होतो हे जाणणं आहे.
यु नो वी नो व्हॉट शेप आवर बॉडीज आर मोर लेस.
तर आपलं म्हणजे शरीराचं कुठलं आकारमान आहे हे आपल्याला माहित आहे.
बट वी नीड टू नो व्हॉट शेप आवर माइंड्स आर.
पण आपल्या जे काही मनाचं आहे ते कसं आहे रूप कसं आहे हे आपण मानायचा प्रयत्न करतो.
वी नीड टू नो आवर ओन स्ट्रेंथ्स आवर ओन वीकनेसेस.
तर आपल्या कुठल्या चांगल्या बाबी आहेत आपल्या कुठल्या कमीपणाच्या बाबी आहेत हे आपण पाहिलं पाहिजे.
सो दिस इज ऑल इंटिग्रेशन.
तर हे सारं एकरूपतेमध्ये समाविष्ट होतं.
इट्स अ ग्रेट डील मोर दॅन बीइंग एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथ.
आणि एक प्रकारे जो आपला जो काही श्वास आहे त्याच्यावर कार्य केल्यानं आपण ते साध्य करू शकतो.
ऑफ कोर्स कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर ब्रेथ विल हेल्प टू ब्रिंग अबाउट अ ब्रॉडर इंटिग्रेशन.
तर आपल्या म्हणजे श्वासावर जर आपण लक्ष देत सुरुवात जर केली तर एक प्रकारे विस्तारित एकरूपता आपण अनुभवू शकतो.
Perhaps the essence of it, you could say, is responsibility.
परंतु या सर्वांचं सार असं आपण म्हणू शकतो की जबाबदारी घेणं.
You need to take responsibility.
म्हणजे आपण निश्चितपणे जबाबदारी घेण्यासाठी पुढे आलो पाहिजे.
That is for yourself.
आणि ती जबाबदारी आपल्या स्वतःसाठी आहे.
Integration in the first place means being responsible for your own actions.
तर एकरूपता म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आपली जी काही कृती आहे त्याला आपण जबाबदार असणं होय.
Well, the Buddha says that if you are not able to connect actions and their effects, then you're not really a human being.
तर बुद्ध म्हणतात की जे काही कर्म आहे त्याचे काही परिणाम आहेत जर हे तुम्हाला माहीत नसेल तर खऱ्या अर्थानं आपण मानवच नाही.
If you're not aware of the effects of actions, then but you're not a moral being.
तर आपल्या कर्माचा कुठला परिणाम होतो हे जर आपल्याला माहित नसेल तर खऱ्या अर्थाने आपण व्यक्तीच नाही.
So people coming to our center, we're encouraging them to be moral beings.
तर जे लोक आपल्या केंद्रामध्ये येतात त्यांना एक प्रकारे नैतिक लोक आहेत असं त्यांना आपण शिकवलं पाहिजे.
Our interaction with each other should be the interaction of moral beings.
तर आपला एक दुसऱ्यासोबत जो काही संबंध येतो तो पण सुद्धा एक प्रकारे नैतिकतेवर आपण आधारित असला पाहिजे.
All our efforts in our lives should be to become more aware of ourselves and responsible.
तर जे काही आपण प्रयत्न करतो ते सारे प्रयत्न आपण स्वतःबद्दल आपण जागृत राहिलं पाहिजे आणि आपण जबाबदार आहोत यासाठी आपण केले पाहिजे.
So how do we do it?
पण हे आपण करायचं कसं?
Yes, we do the mindfulness of breathing.
तर ते आपण आनापानसतीच्या सरावातून आपण करत असतो.
And that will have a good effect.
आणि त्याचा निश्चितच चांगला परिणाम होऊ शकतो.
But it's definitely not enough.
परंतु निश्चितपणे एवढंच मर्यादित पुरेसं नाहीये.
It's very important to do regular periods of body mindfulness.
तर आणखी सुद्धा म्हणजे नियमितपणे आपल्या शरीराची जी काही जागृती आहे ती पण आपण केली पाहिजे.
That is when you're walking along, just being aware of your movement.
तर जेव्हा आपण चालतो तर आपण कशा प्रकारे हालचाल करतो त्याच्याबद्दल सुद्धा आपण जागृती केली पाहिजे.
And I think some sort of regular exercise, well, like qigong, will really help that sort of awareness.
आणि जर आपण नियमितपणे जर कुठला म्हणजे व्यायाम करत असू जसं आपण शिकून करत असतो तर निश्चितपणे ते लाभदायी असतो.
सो इन दॅट वे यू विल गेन अ मच मोर कंटिन्युइंग सेल्फ अवेअरनेस.
तर एक प्रकारे सातत्याची जी काही आपल्या शरीराची जी काही जागृती आहे ती त्यातून निर्माण होते.
बट इट्स पर्टिक्युलरली इन कम्युनिकेशन दॅट यू बिकम मोर रिस्पॉन्सिबल.
तर एक प्रकारे संपर्कामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण खूप जबाबदार होऊ शकतो.
बिकॉज वेन यू कम इन टू कम्युनिकेशन विथ समबडी एल्स यू फाइंड द बाउंड्री बिटवीन युअर सेल्फ अँड देम.
तर जेव्हा आपण दुसऱ्यासोबत संपर्क करतो तर एक प्रकारची काही मर्यादा आहे ह्या आपण तिथे अनुभवतो.
अँड इन अ वे यू कुड से द मोर डिफिकल्ट द अदर पर्सन इज द इझियर इट इज टू फाइंड द बाउंड्री बिटवीन यू.
तर कदाचित म्हणजे एक कसा कठीण व्यक्ती जर असेल तर आपल्या कुठल्या मर्यादा आहेत ते आपण सहजपणे जाणू शकतो.
यू फाइंड वेल दे वोंट डू व्हॉट यू वॉन्ट देम टू डू.
तर हे आपण पाहू शकतो की तुम्हाला जे काही पाहिजे तुम्ही जे कसा विचार करतात तर ते कदाचित विचार करत नाहीये.
सो देन यू कॅन रिफ्लेक्ट ऑन युअर साइड ऑफ द सिच्युएशन.
तर तेव्हा आपण आपली जी काही बाजू आहे त्या बाजूवर आपण चिंतन करू शकतो.
यू कॅन ट्राय अँड सी what it is that you are doing that contributes to whatever the conflict is.
तर जी काही समस्या आहेत तर त्यामध्ये आपला काय भाग आहे आपल्यामुळे त्या कशा निर्माण होतात हे आपण तिथे पाहू शकतो.
What's going on your side?
तर आपल्या बाजूकडे काय चाललेलं आहे हे आपण तिथे पाहू शकतो.
What unconscious expectations have you got?
तर एक प्रकारे म्हणजे अचेतन मनात कुठल्या आपल्या अपेक्षा आहेत हे आपण पाहू शकतो.
व्हॉट इज इट दॅट यू आर नॉट रिअली अवेअर ऑफ दॅट यू आर लुकिंग फॉर इन देम.
सॉरी लॉस्ट इट.
His brain is overheating. What is it that you're looking for in them?
तर तुम्ही दुसऱ्यामध्ये काय बघत आहात?
But that you're not aware of in yourself.
तर ते तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल जागृत नाही आहात.
So use the situation of difficulty.
तर एक प्रकारे जी काही समस्या आहेत, कठीण आहे, प्रसंग आहे, त्याला आपण एक संधी म्हणून उपयोग केला पाहिजे.
And then of course with deep friendship you can explore your own responses and feelings very deeply.
तर एक प्रकारे चांगल्या कल्याण मित्रतेमधून आपण जे काही आपले काही प्रतिसाद आहेत, जे आपले भावना आहेत, ते आपण व्यक्त करू शकतो.
इट्स नॉट जस्ट अ क्वेश्चन ऑफ एक्सप्रेसिंग,
केवळ अभिव्यक्त करणं एवढंच मर्यादित नाही,
बट एक्सप्लोरिंग,
तर एक प्रकारे त्याला विस्तारित स्वरूपामध्ये त्याला पाहणं हे अपेक्षित आहे.
ट्राइंग टू इन्क्वायर इनटू व्हॉट्स गोइंग ऑन,
तर एक प्रकारे आपण म्हणजे स्वतःमध्ये नेमकं काय चाललेलं आहे याकडे आपण प्रश्न विचारले,
अँड गेटिंग हेल्प फ्रॉम युअर फ्रेंड,
आणि आपल्या मित्रांकडून आपण मदत घेतली पाहिजे.
सो इन डीप कम्युनिकेशन वी कम टू नो आवरसेल्व्स मच बेटर,
तर एका प्रकारे गंभीर म्हणजे काही जो संपर्क आहे त्याच्यामधून आपण एक दुसऱ्याला आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वी बिकम मोर इंटिग्रेटेड,
आणि एक प्रकारे आपण अधिक एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सो इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ आवर लाईफ वी कॅन बी ट्राइंग टू बिकम मोर इंटिग्रेटेड,
तर आपण जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण एकरूप होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.
वी कॅन बी प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस ऑफ द बॉडी,
तर आपण आपल्या शरीराची जी काही जागृती आहे त्याचा सराव करू शकतो.
वी कॅन ट्राय टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ पर्पस,
तर एक प्रकारे जी काही जो आपला उद्देश आहे त्याचं म्हणजे सातत्य ठेवणं आपण करू शकतो.
वी कॅन यूज द सर्कमस्टान्सेस ऑफ आवर लाईव्स टू अंडरस्टँड आवरसेल्व्स बेटर,
तर जीवनामध्ये आपल्या जे काही विविध परिस्थिती आहेत त्या परिस्थितीचा उपयोग करून आपण आपल्या स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करू शकतो.
वी कॅन लर्न टू अंडरस्टँड दिस स्ट्रेंज बीइंग व्हिच इज अस,
तर जे काही एक प्रकारे आपण जे काही विचित्र एक प्रकारचे मानव आहोत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू शकतो.
अँड दिस शुड बी अ कॉन्स्टंट स्टडी,
आणि हे प्रकारे नियमितपणे आपला जो एक प्रकारे अभ्यास असला पाहिजे.
सो वी कॅन टेक रिस्पॉन्सिबिलिटी फुली,
आणि त्यामुळे आपण पूर्णपणे आपली जबाबदारी घेऊ शकू.
विथआउट दॅट देयर इज नो रिअल स्पिरिच्युअल लाईफ,
आणि जर असं नसेल तर खऱ्या अर्थानं तिथे धार्मिक जीवनच नाहीये.
इट्स जस्ट अ प्ले, अ गेम,
एक प्रकारे काहीतरी आपण खेळ खेळतो आहोत असं ते तिथे होऊ शकेल.
वी आर सेइंग द राईट थिंग्स, वी आर बाउइंग इन द राईट प्लेसेस,
आपण म्हणजे योग्य गोष्टी बोलतो आहोत, योग्य गोष्टी आपण तिथे नमस्कार करतो आहोत,
बट वी आर नॉट रिअली देयर,
पण खऱ्या अर्थानं आपण तिथे उपस्थितच नाहीये.
So yes, that's integration.
He zali ekrupata.
Of course there's a lot more to say.
Yachyabaddal ajun khup kahi bolta yena shakya ahe.
Integration is not only horizontal as Banti puts it.
Bante muttat ki ji ekrupta ahe ti kai samtalaj nahiye.
Mostly what I've been talking about is horizontal integration.
To mi ji je kai sangitlela ahe ek prakare samtal ekagrata mhanje ekrupte baddal sangitlela ahe.
But there are deeper forces within us.
परंतु आपल्यामध्ये अधिक म्हणजे काही जे काही सखोल जे काही शक्ती आहेत त्या सुद्धा उपलब्ध आहेत.
There's a whole rich life below the surface.
तर एक प्रकारे पृष्ठभागाच्या खाली खूप असं सखोल असं जीवन आहे.
Just recently I've been leading retreats in Britain.
तर एवढ्यातच मी ब्रिटनमध्ये एक शिबिर घेत होतो.
And every morning I started the retreat with dream reporting in.
आणि दर सकाळी आम्ही काय करत होतो की आपले जे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नाबद्दल मनोगत करून आम्ही त्याची सुरुवात करत होतो.
जस्ट रिसेंटली आय स्पेंड सम टाइम विथ विवेक रत्न अँड ही अँड आय एव्हरी मॉर्निंग वुड स्टार्ट ऑफ बाय टेलिंग ड्रीम्स.
एवढ्यात मी विवेक रत्न आणि मी काही वेळ सोबत घालवलेला आहे आणि आम्ही रोजची सुरुवात स्वप्न सांगून करत असतो.
अँड इन अ वे दिस इव्हन मोर ऑफ यू इन युअर ड्रीम्स देन देयर इज इन युअर वेकिंग लाईफ.
तर एक प्रकारे आपलं जे काही सचेतन जे काही मन जीवन आहे त्याच्यापेक्षा जे आपलं स्वप्नाचं जी काही दुनिया आहे ती खूप मोठी अशी आहे.
वी नीड टू नो आवर ओन ड्रीम लाईफ.
तर आपलं जे काही स्वप्नाची दुनिया आहे ती सुद्धा आपण जाणली पाहिजे.
बंते ऑफ्टन टेल्स मी ड्रीम्स दॅट हीज हॅड.
बंते नेहमीच त्यांना जे काही स्वप्न पडतात ते सांगत राहतात.
सम ऑफ देम आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड सरप्राइजिंग.
आणि काही काही स्वप्न तर खूपच रोचक आणि वेगळे असतात.
सो येस वी शुड नॉट बी जस्ट लुकिंग ॲट हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन बट व्हर्टिकल इंटिग्रेशन.
तर आपण केवळ समतल एकरूपताच नाही तर आपण ऊर्ध्वगामी एकरूपता पण आपण पाळण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. There's very very much more to us than we usually display.
तर जे काही आपण प्रदर्शित करतो किंवा जे काही पाहतो त्याच्यापेक्षा अधिक सखोल असं आपलं काही जीवन आहे.
So in a way this begins to come out in the second aspect.
जी दुसरी जिथे बाब आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सहभाग होऊ शकतो.
It comes out in when we talk about positive emotion.
जी काही सकारात्मक भावना बद्दल जेव्हा बोलतो तिथे सुद्धा ही बाब येते.
Positive emotion, well, I prefer to translate it as skillful intention.
तर एक प्रकारे सकारात्मक हेतू सकारात्मक हेतू याला असं मी अनुवाद करू इच्छेन.
So it's developing skillful attitudes.
तर एक प्रकारे सकारात्मक प्रवृत्ती निर्माण करणं असं आपण म्हणू शकतो.
इट्स डेव्हलपिंग स्किलफुल कर्म.
एक प्रकारे सकारात्मक कर्म निर्माण करणं असं आपण त्याला म्हणू शकतो.
गेटिंग राइट इनसाइड आवर माइंड्स अँड bringing out positive intentions.
एक प्रकारे आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन जे काही सकारात्मक भावना आहेत त्या आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
So that we're all the time thinking about things, feeling about things in a skillful way.
तर आपण सातत्यानं गोष्टींबद्दल सकारात्मक हेतून विचार केला पाहिजे, सकारात्मक भावनांचा विचार केला पाहिजे.
And of course once we begin to do that then the mind unfolds in deeper, richer ways.
आणि जर आपण असं सातत्यानं करत राहिलो तर आपल्या म्हणजे आपल्या मनाची अधिक चांगल्या तऱ्हेनं उकल होईल.
Under the law of karma our minds develop on the basis of skillful intention.
तो काही कर्माचा जो नियम आहे तो जर आपला सकारात्मक हेतू असेल तर त्याच्यातूनच विकसित होऊ शकतो.
So we need to be working at developing these skillful intentions.
तर जो काही सकारात्मक हेतू आहे तो त्याकडे पाहणं आणि त्याला विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे.
Of course we do that through maitri vikas.
तर हे आपण मैत्री विकासाच्या माध्यमातून करत असतो.
Through the other brahma viharas.
आणि जे इतर जे काही ब्रह्मविहार आहेत त्याच्या माध्यमातून आपण करत असतो.
Even through devotional practice.
तर जे काही भक्ती किंवा श्रद्धा मार्ग आहे त्यातून आपण विकसित करत असतो.
But we need to do a lot more work than that.
परंतु यावर सुद्धा आपल्याला खूप कार्य करण्याची गरज आहे.
We need to look at all the circumstances of our lives and see how we can make our motivations much more skillful.
तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपले जे काही उद्देश आहेत ते कसे सकारात्मक आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
If we're at home, how do we develop skillful emotion in the home?
जर आपण घरी असू तर आपण घरामध्ये सकारात्मक भावनांचा कसा विचार करतो हे आपण पाहिलं पाहिजे.
Again, you know what people think is that samsara, so you can't do spiritual life there.
लोक असा विचार करतात की हा संसार आहे इथे आपण खऱ्या अर्थानं धार्मिक जीवन काही जगू शकत नाही.
It's as if you can only do the spiritual life when you're in nirvana.
लोक असं म्हणतात की निर्वाणाच्या जवळ असाल तर तिथेच आपण धार्मिक जीवन जगू शकतो.
But it's in samsara that you have to create nirvana.
परंतु खऱ्या अर्थानं संसारामध्ये आपल्याला निर्माण करायचं
आहे. I told the story on the order retreat of when we were doing the building work at the London Buddhist Centre.
तर मी एक गोष्ट नेहमी सांगितलेली आहे की जेव्हा मी बिल्डिंगचं काम करत होतो लंडन बुद्धिस्ट सेंटरचं.
अँड इट वॉज अ रॅक, द प्लेस वॉज अ रॅक, अ व्हेरी बॅड कंडिशन.
तर ती जी काही इमारत होती त्या इमारतीची खूपच म्हणजे अशी अवकळ आली होती, खूप कठीण परिस्थिती होती.
सम ऑफ यू हैव सीन इट्स अ बिग ओल्ड फायर स्टेशन.
काही लोकांनी पाहिलं असेल ते एक प्रकारे जुनी म्हणजे अग्निशामक याची ती इमारत होती.
अँड देयर हैड बीन अ फायर इन इट.
आणि तिथे आग पण होती.
And it was in very poor condition.
आणि अतिशय दुर्मिळ अशी तिची अवस्था होती.
So we had 30 men living in there and we were ourselves doing the building work.
आणि तिथे आम्ही 30 लोक राहिलो आणि तिथे आम्ही तिथे इमारतीचं काम केलं.
You hire labor here, we did it ourselves.
इथे तुम्ही लोकांना म्हणजे मजूर इथे आणता परंतु आपण आम्ही स्वतः ते काम केलं.
We can do that at Baja from now on, aren't we?
तर याच्यानंतर कदाचित भाज्यामध्ये आपण असं करू शकू.
I'll come and help.
मी येईन आणि मदत करेन.
Well, it was all very ruined.
तर ते खूपच खराब झालेली अशी इमारत होती.
And there was a big front door.
आणि तिथे खूप मोठं असं म्हणजे दार होतं.
And somebody had written on the, we weren't going out at all.
आणि आम्ही बाहेर जातच नव्हतो तिथे.
Maybe once or twice a week somebody would go out to do some shopping or whatever.
तर आठवड्यातून एकदा एक दोनदा कोणीतरी एक बाहेर जायचं आणि आमच्यासाठी जे काही खरेदी करून यायचं.
And somebody had written on the back of the front door, on the inside of the front door, something.
हां, तो जे काही मोठं दार होतं त्या दाराच्या पाठीमागे आतमधून काहीतरी लिहिलेलं होतं.
And they'd written, "You are now entering samsara."
तर इथे लिहिलेलं होतं की नाव म्हणजे आता तुम्ही म्हणजे संसारामध्ये प्रवेश करत आहात.
And that was there for two or three days.
तर इथे दोन तीन दिवस तसं लिहिलेलं होतं.
And then one day I came down and I noticed somebody crossed out part of it.
आणि दोन तीन दिवसानंतर मी असं पाहिलं की कुणीतरी त्याला काहीतरी म्हणजे अशी रेषा त्याच्यावर ओढलेली होती.
They crossed out entering.
त्यांनी जे काही प्रवेश करणं ते कापून काढलेलं होतं.
And instead of entering they'd put, "You are now transforming samsara."
आणि जे तुम्ही प्रवेश करता आहात त्याच्या ठिकाणी त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही परिवर्तन करता आहात असं त्यांनी लिहिलं.
That's what we need to be doing, transforming samsara.
आणि हेच बाब आपल्याला करायची आहे, संसाराचं आपल्याला परिवर्तन करायचं आहे.
If you can't leave samsara, then transform samsara.
तर जर तुम्ही संसारात राहू शकत नाही तर संसाराला परिवर्तन करा.
You transform samsara by developing positive emotion in the midst of it.
तर संसाराला जर परिवर्तन करायचं असेल तर तिथेच राहून सकारात्मक भावनांचा विकास करून आपण परिवर्तन करू शकतो.
So face up to the difficulties.
आणि म्हणून जे काही कठीण बाबी आहेत त्याचा म्हणजे सामना करा.
Face up to your own negative responses.
जे काही नकारात्मक आपले प्रतिसाद आहेत त्याला बघा.
And transform them.
आणि त्याचा सामना करून त्याला परिवर्तन करा.
Take help from your friends.
आपले जे काही मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांची मदत घ्या.
You need to talk with people about it.
त्याबद्दल निश्चितच तुम्ही तुम्हाला लोकांसोबत तुम्ही बोललं पाहिजे.
This is what should be happening in chapters.
आणि हीच बाब जी आपले संघकुल आहेत त्याच्यामध्ये घडली पाहिजे.
We should be helping each other to transform samsara.
आपण एक दुसऱ्याला म्हणजे काही संसार आहे तो परिवर्तन करण्यासाठी मदत केली पाहिजे.
You know, there's so much talk about the Dhamma revolution.
आपण नेहमीच धम्मक्रांतीबद्दल खूप बोलत राहतो.
But where does the Dhamma revolution begin?
परंतु धम्म ही क्रांती नेमकी सुरू कुठून होते?
It begins with you in your home.
आणि ही धम्मक्रांती आपल्या स्वतःपासून आपल्या घरापासून सुरुवात होते.
You know, you want to transform India, but you don't transform your own family.
आपण संपूर्ण देश धम्ममय करण्याचा विचार करतो परंतु आपण स्वतःची काही कुटुंब मात्र काही परिवर्तन करत नाही.
You want to transform your family, but you don't transform yourself.
आपण कदाचित कुटुंबाला परिवर्तन करण्याचा विचार करत असू परंतु आपण स्वतःला परिवर्तन करण्याचा विचार करत नाही.
So we need to apply positive emotion to our immediate situation.
आणि म्हणून आपण ज्या ज्या परिस्थितीमध्ये असू त्या परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक भावनांचा विकास करून परिवर्तन केलं पाहिजे.
You need to apply it at work.
आपण जिथे काही कार्य करत असू तिथे आपण हे केलं पाहिजे.
You need to be behaving at work in a way that's constructive.
तर जिथे आपण कार्य करत असू तिथे आपण सृजनात्मक आपण कार्य करत राहिलं पाहिजे.
Well, really, of course, positive emotion means shila.
आणि एक प्रकारे सकारात्मक भावना दुसरं तिसरं काही नसून शील आहे.
बिकॉज शील इज सिम्पली द एक्सप्रेशन ऑफ मैत्री.
तर शील म्हणजे एक प्रकारे मैत्रीची अभिव्यक्ती आहे.
सो वी नीड टू बी बिहेव्हिंग टुवर्ड्स अदर्स ऑन द बेसिस ऑफ शीला.
आणि म्हणून दुसऱ्यासोबत वागत असताना आपण शीलाच्या आधारावरच आपण वागण्याचा प्रयत्न केला
पाहिजे.
निश्चितच याच्याबद्दल खूप विचार केला पाहिजे आणि खूप आपण यावर बोललं पाहिजे.
फॉर इन्स्टन्स इज अ होल क्वेश्चन ऑफ करप्शन.
एक प्रकारे म्हणजे जे काही भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो.
बोर्ड मेंबर्स शुड नॉट बी इन्वॉल्व्ड इन करप्शन ऍट ऑल.
तर धम्मचारी कुठल्याही प्रकारचा जे काही भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये सहभागी होता कामा नये.
इफ दॅट्स रिक्वायर्ड ऑफ यू एट वर्क देन यू शुड प्रोटेस्ट अगेन्स्ट इट.
तर जर तुमच्या कामामध्ये भ्रष्टाचारामध्ये तुम्ही जर सहभागी होत असाल तर त्याला आपण म्हणजे प्रतिकार केला पाहिजे.
वी गॉट टू ट्रान्सफॉर्म इंडिया.
आपण संपूर्ण भारत परिवर्तन केलं पाहिजे.
नॉट जस्ट जॉईन इन विथ इंडिया.
भारतामध्ये जे काही चाललं त्याच्यामध्ये केवळ सहभागी आपण होऊ नये.
बट एनीवे दॅट्स अ बिग टॉपिक, वी विल गो इनटू इट मोर लेटर.
तर हा एक खूप मोठा विषय आहे, आपण कदाचित नंतर याच्यावर बोलू.
वी हॅड टू थिंक अबाउट दिस रिसेंटली बिकॉज इट केम अप इन कनेक्शन विथ रिसेंट ऑर्डिनेशन्स.
तर हे नुकतंच जे काही धम्मचारी दीक्षा झाली त्याच्या संबंधित ही बाब पुढे आलेली आहे.
अँड द पब्लिक अँड प्रायव्हेट प्रिसेप्टर्स डिसाइडेड कलेक्टिव्हली दॅट एज फार एज वी आर कन्सर्न्ड Anybody coming for ordination should not be involved in corruption at all.
तर जे काही जाहीर आणि व्यक्तिगत उपाध्याय आहेत ते आम्ही सर्वांनी तिथे चर्चा केली की जे लोक धर्मचारी धर्मचारिणी बनू इच्छितात तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी होता कामा
नये. Anyway, we'll take this topic up at the convention later in the year.
तर कदाचित येणारं जे काही आपलं धर्मचारी अधिवेशन असेल त्याच्यामध्ये आपण याबद्दल चर्चा करू.
But positive emotion means skillful action.
तर सकारात्मक जे भावना म्हणजे सकारात्मक कर्म होय.
इट मीन्स ऍक्टिंग इन वेज दॅट क्रिएट्स द बेस्ट फॉर एव्हरीबॉडी.
तर आपण अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जे सर्वांसाठी योग्य असेल.
नॉट ऑलवेज इझी टू डू ऑफ कोर्स.
निश्चितच हे करणं काही साधी बाब नाहीये.
बट वी गॉट प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू प्रॅक्टिस.
परंतु आपल्या सर्वांसाठी खूप अशा संध्या आहेत की तिथे आपण हे आचरण करू शकतो.
यु नो दॅट कॉमन सेज ही मेड मी अँग्री.
आता नेहमीच आपण म्हणतो की त्यांनी मला त्याच्यामुळे मला राग आला.
ही डिडंट.
परंतु तो तुम्हाला राग करू शकत नाही.
यू बिकेम अँग्री.
तुम्ही स्वतः म्हणजे तुम्हाला राग आलेला आहे.
आय बिकेम अँग्री.
मी रागावलेलो आहे.
दॅट्स व्हॉट वी हॅव टू से.
असं आपण बोललो पाहिजे.
लेटनेस हॅपन्ड टू मी.
म्हणजे मला उशीर झाला असं आपण म्हणतो.
आय कुडंट अंडरस्टँड दिस टू बिगिन विथ.
सुरुवातीला मला काही समजायचंच नाही.
आय केप्ट सेइंग नो 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 यू वर लेट.
मी म्हणून लोकांना म्हणायचं की तुम्ही उशीर आलेला.
नो 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 लेटनेस हॅपन्ड.
नाही 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 मला उशीर झाला असं म्हणायचं.
इट वॉजंट माय फॉल्ट.
हा माही माझी काही चुकी झालेली नाही.
इट वॉज लेटनेस इज फॉल्ट.
तर हा जे काही उशीर आहे त्याचा म्हणजे चूक आहे.
एनीवे वी नीड टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी अगेन.
तर आपण इथे स्वतःची जबाबदारी आपण इथे घेतली पाहिजे.
अँड दिस इज ऑल पार्ट ऑफ पॉझिटिव्ह इमोशन.
आणि हे सर्व जी काही सकारात्मक भावना आहे त्याचाच एक भाग आहे.
अगेन इट्स वन ऑफ दी एरियाज वेअर डिफिकल्टीज आर व्हेरी युजफुल.
तर ही अशी बाब आहे की जिथे म्हणजे समस्या आहेत ते त्याला आपण एक योग्य प्रकारे आपण वापर करू शकतो.
यु नो शांती डेव्हिस सेज दॅट युअर वर्स्ट एनिमी इज युअर रिअली युअर बेस्ट फ्रेंड.
शांती देव म्हणतो की तुमचा जो सर्वात चांगला जो मित्र आहे तो एक प्रकारे सर्वात मोठा शत्रू आहे.
यु नॉट रिलक्टंट. You're not reluctant to translate that, are you?
सर्वात मोठा शत्रू तुझा सर्वात चांगला मित्र आहे.
Because they demand of you a more positive response.
तर एक प्रकारे म्हणजे अशी व्यक्ती तुमच्याकडून अधिक सकारात्मक वागलं पाहिजे अशी अपेक्षा करतो.
You can't blame them for your response.
तर तुमचा जो काही प्रतिसाद आहे त्यासाठी आपण दुसऱ्याला आपण दोष देऊ शकत नाही.
सो यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर रिस्पॉन्स.
आणि म्हणून तुम्ही स्वतः तुमची जबाबदारी घेतली पाहिजे.
अँड यू आर व्हेरी लकी इफ यू गॉट अ रिअली गुड एनिमी.
तर खरंच तुमचा एक मोठा कोणी शत्रू असेल तर एक प्रकारे तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात.
आय डोंट से गो अँड मेक एन एनिमी.
मी असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन आता आपले शत्रू निर्माण करावे.
बट इफ एन एनिमी कम्स देन टेक फुल ऍडव्हान्टेज.
पण जर कोणी असा व्यक्ती आला तर त्याचा एक चांगला म्हणजे उपयोग तुम्ही घ्या.
टेक फुल ऍडव्हान्टेज टू डेव्हलप युअर ओन पॉझिटिव्ह रिस्पॉन्स.
तर आपण पूर्ण अर्थानं म्हणजे आपला जबाबदारी घेऊन जो सकारात्मक प्रतिसाद देण्याचा आपण प्रयत्न केला
पाहिजे. यू माइट हॅव हर्ड दिस स्टोरी बिफोर. दॅट्स अ फेमस कॅरेक्टर इन अ बुक बाय चार्ल्स डिकन्स.
तर याच्यापूर्वी कदाचित तुम्ही ऐकलंय की चार्ल्स डिकन्स त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे.
And this character is a very, very positive man who's a servant.
तिथे तो हा व्यक्ती खूप सकारात्मक असा व्यक्ती असतो परंतु तिथे नोकर असतो.
And he works for a woman who's very kind to him.
तर तो म्हणजे एका महिलेसाठी काम करतो की जे खूप दयाळू असते त्याच्यावर.
But one day somebody comes along who's very, very difficult.
पण एक दिवस असा असतो की एक खूपच कठीण असा माणूस तिथे येतो.
And so this servant says, well, I'll be your servant.
तो नौकर म्हणतो की मी तुझा पण म्हणजे नौकर असेल.
And people ask him, well, look, you've got a very good situation and you're moving to a very difficult one.
तर लोक त्याला म्हणतात की तू एक अतिशय चांगल्या म्हणजे ठिकाणी आहे तर तू दुसरीकडे का बरं जातो.
He says, well, it's easy to be cheerful when people are nice to you.
तो म्हणतो की हे म्हणजे सहज आहे की जेव्हा लोक तुमच्याशी चांगलं वागतात तर म्हणजे आनंदी राहणं हे सहज आहे.
आय वॉन्ट टू टेस्ट माय चेअरफुलनेस.
परंतु जी काही माझा जो आनंद आहे त्याची एक प्रकारे मी कसोटी घेऊ इच्छितो.
सो आय एम गोइंग टू वर्क फॉर समबडी हू इज रियली डिफिकल्ट.
आणि म्हणून जो कठीण माणूस आहे त्याच्याकडे जाऊन मी स्वतःला म्हणजे कसोटी घेऊ इच्छितो.
अँड इन द एंड ही चेंजेस हिज मास्टर.
आणि शेवटी मग काय करतो की तो आपला जो काही मालक आहे तो बदलवतो.
सो वी शुड टेक द चॅलेंज ऑफ अ डिफिकल्ट पर्सन.
आणि म्हणून एक आव्हान म्हणून जे काही कठीण व्यक्ती आहे ते आपण त्याला आपण स्वीकारलं पाहिजे.
अँड यूज इट टू डेव्हलप आवर स्किलफुल मोटिवेशन्स.
आणि जे काही सकारात्मक उद्देश आहे किंवा सकारात्मक भावना आहे ते विकास करण्यासाठी आपण त्याचा मदत घेतली.
आय थिंक समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज फॉर अस टू हॅव अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट द कुशल चैत्य धर्मस आर.
तर कुशल चैत्य धर्म नेमकं काय आहेत याची आपल्याला चांगली जाणीव असली पाहिजे.
वी नीड टू नो व्हॉट द अकुशल चैत्य धर्मस आर.
आपण जे काही अकुशल अचैत धर्म आहेत ते काय आहेत याची जाणीव असली पाहिजे.
वी नीड टू नो व्हॉट स्किलफुल अँड अनस्किलफुल मेंटल स्टेट्स आर लाईक.
तर अकुशल आणि कुशल मानसिक अवस्था कशा प्रकारची असते हे आपण जाणण्याचा प्रयत्न केला.
वी नीड टू बी एबल टू अप्लाय टू आवर माइंड्स दॅट सॉर्ट ऑफ अनालिसिस.
तर एक प्रकारे हे जाणून आपण त्यातून मूल्यांकन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
वी नीड टू रेकॉग्नाइज दॅट वी आर इन नेगेटिव्ह स्टेट्स.
आपण हे पाहू शकलो पाहिजे की आपण नकारात्मक मानसिक अवस्थेमध्ये आहोत.
वी नीड टू एक्नॉलेज दॅट.
आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे.
इट हॅपन्स टू एव्हरीबॉडी. इट्स ओके.
सर्वांना अशा प्रकारची परिस्थिती येते.
बट वी नीड टू एडमिट इट.
परंतु आपण ते स्वीकारणं आवश्यक आहे.
कन्फेस इट.
आणि त्याचा म्हणजे पापदेसना करणं आवश्यक आहे.
देन वी कॅन गेट इनटू स्किलफुल स्टेट्स.
आणि जर आपण असं करू तेव्हाच आपण सकारात्मक मानसिक अवस्थेमध्ये येऊ शकतो.
सो मेक शुअर यू रिअली नो व्हॉट द 11 पॉझिटिव्ह मेंटल स्टेट्स आर.
तर जी काही 11 सकारात्मक मानसिक अवस्था आहेत हे आपल्याला माहित आहेत का.
यु नो फ्रॉम द नो युअर माइंड मटेरियल.
तर जे काही आपण स्वतःच्या मनाला जाणणं नो युअर माइंड त्याच्यातून आपण पाहू शकतो.
अँड फाइंड आउट व्हॉट द रूट क्लेशेस आर. मूल क्लेश.
तर जे काही मूल क्लेश आहेत तेही आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अँड द उपक्लेशेस.
आणि जे काही उपक्लेश आहेत तेही आपण पाहण्याचा प्रयत्न केला.
सो स्टडी स्किलफुल अँड अनस्किलफुल माइंड.
सकारात्मक मन आणि अकुशल मन काय आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे.
अँड सी इट इन युअर सेल्फ.
आणि ते आपण स्वतःला लावून स्वतःमध्ये पाहायला पाहिजे.
इफ यू आर नॉट डुईंग दॅट यू आर नॉट रिअली डेव्हलपिंग पॉझिटिव्ह मेंटल स्टेट्स.
जर आपण असं करत नसू तर एक प्रकारे सकारात्मक भावनांचा आपण विकास करत नाहीये असं होईल.
यू नीड टू बी एंगेजिंग इन द 4 राईट एफर्ट्स.
जे काही 4 प्रकारचे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे.
द एफर्ट्स टू गेट रिड ऑफ unskillful mental states.
तर जी काही नकारात्मक अकुशल मानसिक अवस्था आहे त्या आपण टाळलं पाहिजे.
The effort to stop new unskillful mental states rising.
तर जी काही अकुशल मानसिक अवस्था आहे त्याला आपण टाळलं पाहिजे.
And the effort to develop skillful mental states.
सकारात्मक भावना विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
And the effort to get rid of to maintain them once they've arisen.
आणि जी सकारात्मक भावना आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याला आपण तशी ती कायम ठेवली पाहिजे.
दिस इज पॉझिटिव्ह इमोशन.
हीच सकारात्मक भावना आहे.
अँड इट्स व्हेरी ऍक्टिव्ह.
आणि हे म्हणजे खूप कार्यरत असं आहे.
इट्स टू बी कॅरीड आउट इन एव्हरी सिच्युएशन.
प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण हे आपण पाहू शकतो.
इट्स नॉट जस्ट ऑन द कुशन डूइंग मैत्री विकास.
केवळ म्हणजे उशीवर बसून मैत्री विकास करणं एवढ्यापुरतंच ते मर्यादित नाही.
इफ यू आर नॉट डूइंग इट आउटसाइड मेडिटेशन यू वॉन्ट डू इट इन मेडिटेशन.
जर आपण ध्यानाच्या बाहेर ह्या असं अशा प्रकारे वागत नसू तर ध्यानामध्ये सुद्धा आपण तशा प्रकारे कार्य करू शकत नाही.
So one more or is that enough for now?
तर आणखी एक की एवढं पुरेसं आहे.
ओके वन मोर.
आणखी एक
बिग वन.
मोठी बाब आहे.
मोठी. सो येस स्पिरिच्युअल डेथ.
आध्यात्मिक मृत्यू.
येस स्पिरिच्युअल डेथ. It's not just a question of the six element practice.
केवळ सहा धातूचं ध्यान एवढ्यापुरतंच ते मर्यादित नाहीये.
And that's fortunate because most of us don't do the six element practice very often at all.
आपल्यापैकी बहुतेक लोक सहा धातू जी की ध्यान साधना आपण काही करत नाही.
इट्स एज इफ स्पिरिचुअल डेथ इज समथिंग यू डू फॉर टू वीक्स देन यू आर ऑर्डेन्ड एंड यू डोंट हैव टू डू इट एनीमोर.
तर दोन आठवडे आपण ही ध्यान साधना करतो आणि सॉरी
It's as if you do spiritual death for 2 weeks when you're being ordained and then you don't do it anymore.
तर जेव्हा आपण ब्रह्मचारी बनतो तेव्हा ते दोन आठवड्यासाठी आपण करतो आणि त्यानंतर मात्र आपण कधी करत नाही.
But we need to be doing spiritual death all the time.
परंतु आध्यात्मिक मृत्यूचा सराव आपण नियमितपणे केला पाहिजे.
And there's many many opportunities.
आणि खूप अशा संधी आपल्याला तिथे उपलब्ध असतात.
Life is full of opportunities for death.
तर आपलं जे काही जीवन आहे ते मृत्यूची जे काही चिंतन करण्याच्या संध्या आहेत त्या खूप तिथे असतात.
इट्स ऑलवेज इन फ्रंट ऑफ अस.
नेहमीच आपल्या पुढे मृत्यू असतो.
स्पिरिच्युअल डेथ मीन्स रेकग्नायझिंग द रिअल नेचर ऑफ द सिच्युएशन.
एक प्रकारे आध्यात्मिक मृत्यू म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्याचं सत्य रूप पाहणं असं आपण म्हणू शकतो.
इट मीन्स रेकग्नायझिंग दॅट एव्हरीथिंग इज इम्परमनंट.
तर हे समजणं की प्रत्येक गोष्ट म्हणजे अनित्य आहे हे पाहणं म्हणजे आपण म्हणू शकतो.
इट मीन्स रेकग्नायझिंग दॅट देयर इज नो फिक्स्ड सेल्फ.
कुठली बाप अशी पक्की नाही हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
इट मीन्स रेकग्नायझिंग दॅट व्हेन यू क्रेव यू विल सफर.
आपण हे समजलं पाहिजे की जर आपण आसक्तीनं आपण वागू तर एक प्रकारे दुःख आपण निर्माण करत असतो.
दीज आर क्वाइट सिंपल रिअलायझेशन्स.
एक प्रकारे अतिशय सहज असं समजणं ही बाब समजण्यासारखी बाब आहे.
द प्रॉब्लेम इज टू रिअली हॅव दॅट.
परंतु खऱ्या अर्थानं ते आपल्या आतमध्ये उतरवणं कठीण बाब आहे.
सो वी नीड टू पे अटेंशन टू व्हॉट्स गोइंग ऑन.
आणि म्हणून आपल्या अवतीभोवती नेमकं काय चाललं याबद्दल आपण दक्ष राहिलं पाहिजे.
वी नीड टू लुक मोमेंट बाय मोमेंट एट आवर लाइव्स.
क्षणोक्षणी आपल्या जीवनात काय घडतं हे आपण पाहिलं पाहिजे.
ऑफ कोर्स व्हॉट वी मोस्टली नोटिस आर द पेनफुल थिंग्स.
नेहमीच म्हणजे आपण जे काही कठीण बाबी आहेत पीडा देणाऱ्या बाबी आहेत त्याच्याकडेच आपण पाहतो.
अँड देयर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑपॉर्च्युनिटीज टू रिफ्लेक्ट.
आणि एका अर्थानं त्या बाबी खूपच चांगल्या बाबी आहेत की ज्यावर आपण चिंतन करू शकतो.
यु नो समथिंग गोज रॉंग.
काहीतरी म्हणजे विचित्र म्हणजे चुकीचं घडतं.
सम प्लॅन यू गॉट फेल्स.
तुम्ही काहीतरी नियोजन करता आणि ते म्हणजे फेल होतं.
युअर चाइल्ड फेल्स इन एक्झाम.
तुमचा कदाचित मुलगा परीक्षेमध्ये नापास होतो.
समबडी क्लोज टू यू गेट्स व्हेरी इल.
तुमच्या जवळचं कोणीतरी खूप आजारी पडतं.
अँड ऑल द टाइम पीपल आर डाइंग अराउंड अस.
आणि अगदी सातत्यानं आपल्या अवतीभोवती लोक मरत राहतात.
येस ऑफ कोर्स ऑल ऑफ दिस इज सॅड अँड पेनफुल.
आणि निश्चितच हे खूप दुःखदायी आणि पीडादायी असं असतं.
बट इट्स लाईफ.
परंतु हेच जीवन आहे.
दिस इज द नेचर ऑफ लाईफ.
तर हाच म्हणजे जीवनाचा एक स्वभाव आहे.
अनलेस वी रिअली फेस अप टू दिस वी गोइंग टू कीप ऑन सफरिंग अगेन अँड अगेन अँड अगेन.
पण जोपर्यंत आपण सामर्थ्यानं त्याच्यापण पुढे जात नाही तोपर्यंत आपण हे नेहमीच अनुभवत राहणार आहोत.
सो व्हेन थिंग्स गो रॉंग वी रिफ्लेक्ट.
जेव्हा गोष्टी चुकीच्या घडत आहेत तेव्हा आपण चिंतन केलं पाहिजे.
दिस इज द नेचर ऑफ लाईफ.
आणि हेच आपल्या जीवनाचा एक स्वभाव आहे.
And our suffering comes from our attachment.
आपले जी काही आसक्ती आहे त्याच्यामुळेच दुःख आपल्याला आपल्या वाटाला येत असतं.
यु नो व्हेन समबडी डाइज वी आर नॉट रियली सॉरी फॉर देम.
जर एखादा कोणी मृत्यू पाहत असतो तर आपण त्याच्यासाठी दुःख करत नाही.
वी आर सॉरी फॉर आवरसेल्व्स.
आपण स्वतःसाठी दुःख करत असतो.
वी हैव लॉस्ट समथिंग.
कारण की आपण काहीतरी गमावलेलं असतं.
ओ वी हैव बीन फ्राइटन्ड बाय डेथ.
एक प्रकारे आपण आपल्याला मृत्यूची भीती वाटत असते.
वी डोंट इवन थिंक सो मच अबाउट व्हॉट्स हॅपनिंग टू देम.
त्यांना काय नेमकं काय होतं आहे याचा कदाचित आपण विचार करत नाही.
वी फील आवर अटॅचमेंट.
आपली जी काही आसक्ती आहे ती आपण अनुभवत असतो.
सो वी रिफ्लेक्ट ऑन दॅट.
आपण त्याच्यावर चिंतन करतो.
वी रिफ्लेक्ट ऑन दोज मोमेंट्स व्हेन आवर अटॅचमेंट इज एक्सपोज्ड.
तर एक प्रकारे आपली जी काही आसक्ती आहे ती कुठेतरी पुढे आलेली आहे हे आपण पाहत असतो.
इज अनदर रीझन व्हाय इट्स गुड टू हॅव अ व्हेरी गुड एनिमी.
तर आपल्याला एक शत्रू असणं ही आणखी एक चांगली बाब यासाठी आहे.
बिकॉज युअर एनिमी सेज अनप्लेझंट थिंग्स टू यू.
कारण की आपला जो शत्रू आहे तो नेहमीच आपल्याला जे काही दुःखदायी गोष्टी म्हणत असतो.
दॅट्स एक्स्ट्रीमली युजफुल.
ही अतिशय चांगली बाब आहे.
बिकॉज व्हेन दे से समथिंग अनप्लेझंट टू यू हाऊ डू यू फील.
तर आपला शत्रू जर आपला दुःखदायी गोष्टी म्हणत असेल तर आपल्याला नेमकं काय वाटतं?
डू यू फील अपसेट?
तर आपण म्हणजे आपल्याला राग येतो का?
डू यू फील अँग्री?
आपण रागावतो का?
वेल व्हाय?
का?
यू नो व्हॉट्स जस्ट हॅपन्ड, सम एअर हॅज मूव्हड.
म्हणजे का होतं? म्हणजे फक्त कुठेतरी वाराच कुठेतरी बाहेर निघतोय.
इन इंग्लिश वी हॅव अन एक्सप्रेशन, स्टिक्स अँड स्टोन्स मे हर्ट माय बोन्स बट वर्ड्स कॅन नेव्हर हर्ट मी.
तर इंग्रजीमध्ये म्हणणं आहे की जे काठी आणि दगड आहेत ते कदाचित मला दुःख देऊ शकतील परंतु शब्द मात्र देत नाही.
ऍक्च्युली वर्ड्स आर मच मोर पेनफुल दॅन स्टिक्स अँड स्टोन्स.
पण खरं पाहिलं तर शब्द जे आहेत ते जास्त आपल्याला पीडा देतात काठी आणि दगडापेक्षा.
सो व्हॉट इज इट दॅट्स बीन हर्ट?
आणि म्हणून आपण पाहिलं पाहिजे की नेमकं दुःख का बरं झालेलं आहे.
युअर प्राईड.
तर आपला जो काही अहंकार आहे तो कुठेतरी दुखावलेला
आहे. इट्स युअर सेल्फ अटॅचमेंट.
तर आपण स्वतःला जे काही चिटकून बसलेलो आहोत ती बाब इथे पुढे आहे.
इफ यू डिडंट हॅव दॅट सेल्फ अटॅचमेंट द वर्ड्स वुड जस्ट गो स्ट्रेट थ्रू.
तर आपण स्वतःला जर आसक्त नसू तर शब्द येतील आणि आपल्या पुढून निघून जातील.
इट बी अ बिट लाइक मार्स अटॅक ऑन द बुद्धा.
एक प्रकारे जो काही मार सेनेचा जो बुद्धावर जो काही प्रभाव होता ते आपण पाहू शकतो.
सो ऑल दोज वेपन्स टर्न टू फ्लावर्स.
तर मार जेव्हा शस्त्र वापरतो बुद्धावर तर एक प्रकारे त्याचं रूपांतर फुलांमध्ये होतं.
सो येस, वेन समबडी इन्सल्ट्स अस इट एक्सपोजेस आवर प्राईड.
तर जर कोणी आपला अपमान करत असेल तर आपला जो अहंकार आहे तो कुठेतरी बाहेर येतो.
येस, यू वॉन्ट बी एबल टू स्टॉप इट हर्टिंग. यू वॉन्ट बी एबल टू स्टॉप दॅट हर्टिंग यू.
तर आपण हे काही थांबवू शकत नाही.
अँड इट मे बी दॅट you need to communicate something to them.
ta kadachit tana tumhala nemka kay vatta he tana sangu shakta apan.
but the main thing is you've learned about your own pride.
parantu apan ek goshta matra shiku shakto ki apla jo kai ahankar ahe to kay ahe he apan janu shakto.
you've learned about your own self attachment.
ta apan he shiku shakto ki apli ji kai swatach badal ji kai asakti ahe ti kay ahe he janu shakto.
it's much more effective than the six element practice.
एक प्रकारे जे सहा धातूचं ध्यान आहे त्याच्यापेक्षा अतिशय परिणामकारक अशी ही बाब आहे.
आय थिंक वी शुड समटाइम्स हॅव द कॉन्टेम्प्लेशन ऑफ बीइंग इन्सल्टेड प्रॅक्टिस.
तर एक प्रकारे आपला अपमान लोक करत आहेत अशा प्रकारचा काहीतरी सराव आपण केला पाहिजे.
वन पर्सन कॅन स्टँड देअर अँड इन्सल्ट द अदर.
तर एक व्यक्ती पुढे उभा होईल आणि दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करेल.
अँड यू जस्ट हॅव टू टेक इट.
आणि ते सगळं आपल्याला आपलं ग्रहण करायचं आहे.
अँड यू जस्ट हॅव टू वॉच युअर ओन रिस्पॉन्स.
आणि आपला त्याला काय प्रतिसाद आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अँड जस्ट से इट्स नॉट मी, इट्स नॉट माइन, इट्स नॉट मायसेल्फ.
तर आपण म्हटलं पाहिजे की हे मी नाही, हे माझं नाही आहे असं आपण म्हटलं पाहिजे.
अदरवाइज यू कॅन सिट देअर थिंकिंग यस अर्थ इज नॉट माइन, वॉटर इज नॉट माइन, फायर इज नॉट माइन, नथिंग इज माइन.
आपण असं करत असतो त्याने कसं करून दाखवलेलं आहे की जेव्हा आपण ध्यान साधना करतो तर हे म्हणजे पृथ्वी माझं नाही आहे, आप नाही आहे, तेज नाही आहे असं आपण करत असतो.
बट समबडी सेज यू आर अ सिली फूल अँड देन यू नो व्हॉट्स माइन.
तर कुठेतरी येतो आणि म्हणतो की तू मूर्ख आहेस तर आपण म्हणतो की हे माझं आहे.
सो वी नीड टू वॉच फॉर दोज मोमेंट्स ऑफ रिएक्शन.
तर जेव्हा आपण इथे प्रतिक्रिया देतो तेव्हा त्या प्रतिक्रियाला आपण जवळून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अँड लर्न.
आणि त्यापासून आपण शिकलो पाहिजे.
आय थिंक दिस इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल थिंग्स अबाउट संघ.
आणि आपल्या संघाची ही एक खूप मोठी अशी बाब आहे.
वी आर ब्रॉट टुगेदर विथ ऑल काइंड्स ऑफ पीपल.
विविध प्रकारचे लोक आपल्या संघामध्ये आहेत.
And they're very different to us, many of them.
एक दुसऱ्यापासून ते खूप भिन्न आहेत.
And there are all sorts of personality clashes.
आणि एक प्रकारे वेगवेगळे व्यक्तिमत्वाचा जे काही संघर्ष तिथे होत राहतो.
But we cannot react.
परंतु आपण एक गोष्ट केली पाहिजे की आपण प्रतिक्रिया नाही दिली
पाहिजे. We cannot dismiss the other person.
दुसऱ्या व्यक्तीला आपण पूर्णपणे नकारू शकत नाही.
We have to accept that this is a sincere Dhamma practitioner.
आपण त्याला एक गंभीरतेने धम्माचरण करणारा व्यक्ती म्हणून आपण स्वीकारलंच पाहिजे.
अँड वी हॅव टू लुक ॲट आवर ओन रिस्पॉन्सेस.
आपले स्वतःचे जे काही प्रतिसाद आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वेन वी लुक ॲट आवर ओन रिस्पॉन्सेस वी कॅन हेल्प द अदर पर्सन विथ देअर्स.
जर आपण स्वतःचे काही प्रतिसाद पाहू शकलो तर दुसऱ्याला पण आपण मदत करू शकू.
बट येस वी नीड टू गेट डाऊन टू दिस सेल्फ अटॅचमेंट.
तर एक प्रकारे आपलं स्वतःबद्दलची जी काही आसक्ती आहे त्याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे.
इट्स व्हेरी डीपली बरीड इन अस.
एक प्रकारे अतिशय सखोलतेमध्ये ते रुतून बसलेलं आहे.
इट्स सॉर्ट ऑफ बोर्न इन टू अस.
एक प्रकारे म्हणजे मूलतः ते आपल्यामध्ये जन्मजात ते आहेत.
इन द योगाचार अभिधम्म दे कॉल इट सहती क्लेश.
ते योगाचार पंथामध्ये त्याला असं म्हणतात सहती क्लेशा असं म्हणतात.
इट्स बोर्न विथ अस.
तर एक प्रकारे आपल्या सोबत ते त्याचं अस्तित्व असतं.
अ लॉट ऑफ आवर क्लेशेस वी गेट इन दिस लाइफ.
तर अनेक प्रकारचे क्लेश आहेत ते या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात.
दे कम फ्रॉम आवर रिएक्शन टू आवर अपब्रिंगिंग अँड सो ऑन.
ज्या प्रकारे आपण लहानपणापासून मोठे होतो तर त्यातून ते निर्माण होतात.
बट वी कम इनटू दिस लाइफ विथ self-attachment.
पण आपण या जगात जेव्हा आलो त्या प्रकारे आपल्या स्वतःची आसक्ती घेऊन आलेलो.
According to the Buddhist teaching, it's this self-attachment that has made us be reborn again and again and again.
बुद्धाच्या मते आपली स्वतःबद्दल जी काही आसक्ती आहे तीच आसक्ती आपल्याला या जगात पुन्हा 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 जन्म घ्यायला भाग पाडते.
It's very deep in us.
आणि ती अतिशय आपल्या सखोलतेमध्ये रुतून बसलेली आहे.
That's what has to die.
आणि याचा मृत्यू झाला पाहिजे.
इफ द बुद्धा इज टू बी बोर्न दॅट हॅज टू डाय.
जर बुद्ध जन्म यायला पाहिजे असतील तर याचा मृत्यू होणं खूप आवश्यक आहे.
दिस इज आवर रियल वर्क एज धम्मचारीज धम्मचारिणी.
तर एक धम्मचारी आणि धम्मचारी म्हणून हे आपलं खरं कर्तव्य काम आहे.
द इंटिग्रेशन अँड पॉझिटिव्ह इमोशन ऑफ प्रेपरेशन्स फॉर स्पिरिच्युअल डेथ.
एक प्रकारे एकरूपता आणि सकारात्मक भावनांचा विकास हे आध्यात्मिक मृत्यूची तयारी आहे.
Until we die spiritually, the Buddha cannot be born.
जोपर्यंत आपण धार्मिकरित्या मृत पावत नाही तोपर्यंत बुद्धा अवतीर्ण होऊ शकत नाही.
So we need to work hard and deep.
तर आपण खूप कठीण आणि सखोलतेमध्ये प्रयत्न केला पाहिजे.
Yes, we need to do these practices of spiritual death.
जे काही आध्यात्मिक मृत्यू आहे त्याचा आपण सराव आपण करत राहिलो पाहिजे.
देयर आर इम्पॉर्टंट बॅकग्राऊंड अँड इम्पॉर्टंट कंडिशन.
तर एक प्रकारे चांगली म्हणजे परिस्थिती आपण त्यासाठी निर्माण केली पाहिजे.
दे क्रिएट द कंडिशन्स फॉर स्पिरिच्युअल डेथ टू टेक प्लेस.
सॉरी,
दे क्रिएट द कंडिशन्स फॉर स्पिरिच्युअल डेथ टू टेक प्लेस.
आध्यात्मिक मृत्यू आहे त्यात तो निर्माण करण्यासाठी काहीतरी म्हणजे बाबी असाव्या लागतात.
But in the end, spiritual death takes place in the midst of our life.
परंतु आध्यात्मिक मृत्यू खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्येच घडत असतो.
Spiritual life is not just for retreats.
धार्मिक जीवन म्हणजे केवळ शिबिरावर जाणं एवढंच मर्यादित नाहीये.
It's not just for an evening at the center.
एका संध्याकाळी आपल्या केंद्रावर जाऊन वेळ घालवणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये.
इट्स एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ.
तर जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये धार्मिक जीवन आहे.
अँड इन द एंड इट कम्स डाऊन टू सीइंग द रिअल नेचर ऑफ द सिच्युएशन.
आणि अंतत म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सत्य पाळणं इथपर्यंत ते येऊन ठेपतं.
अँड स्पेशली एज ऑर्डर मेंबर्स दिस शुड बी अ कॉन्स्टंट रिफ्लेक्शन.
आणि एक धम्मचारी धम्मचारिणी म्हणून हे सातत्यानं आपण या बाबीचं चिंतन केलं पाहिजे.
वी शुड बी रिफ्लेक्टिंग ऑन द रियल नेचर ऑफ आवर लाइव्स.
तर आपल्या जीवनाचं जे काही खरं मूळ स्वरूप स्वभाव काय आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न केला.
वी शुड बी लुकिंग एट आवर ओन सेल्फ क्लिंगिंग.
तर आपली जी स्वतःबद्दलची जी काही आसक्ती आहे त्याकडे आपण सातत्यानं पाहिलं पाहिजे.
लेटिंग गो.
आणि त्याला आपण दूर केलं पाहिजे.
बिकॉज द स्ट्रेंज थिंग इज वी आर व्हेरी स्ट्रॉंगली अटॅच्ड to what actually brings us suffering.
तर एक प्रकारे आपण अशा बाबीला खूप चिटकून बसलेलो आहोत की त्यातून दुःख निर्माण होतं.
It's our clinging to self that creates our suffering.
तर ते आपण स्वला एवढं चिटकून बसलेलो आहोत की त्यामुळे सातत्यानं आपल्या जीवनात दुःख निर्माण होतं.
And what we're clinging to is unreal.
आणि ज्या बाबीला आपण चिटकून बसलेलो आहोत ते सत्य नाहीये.
So this is our freedom.
तर हीच आपली विमुक्ती आहे.
इट्स नॉट दॅट वी शुड से ओह डियर आय एम अटॅच्ड टू मायसेल्फ दॅट्स व्हेरी बॅड.
असं आपण म्हणू शकत नाही की मी माझ्या स्वतःला खूप म्हणजे आसक्त आहे आणि हे खूप वाईट गोष्ट आहे.
बट शी रियलाइज ओह आय एम अटॅच्ड टू मायसेल्फ दॅट्स क्रिएटिंग सो मच सफरिंग फॉर मी.
तर आपण असं म्हटलं पाहिजे की मी स्वतःला चिटकून बसलेलो आहे आणि त्यामुळेच दुःख निर्माण होत आहे.
सो वी लर्न टू सी दोज मोमेंट्स वेअर सेल्फ अटॅचमेंट कम्स टू द सर्फेस.
तर अशा आपण आपल्या जीवनातल्या बाबी पाहिल्या पाहिजेत की आपण आपले जे काही स्व आहे त्याला आपण कुठे चिटकलेलो आहोत.
युजली इट्स कव्हर्ड.
म्हणजे तसं पाहिलं तर ते त्याला आपण नेहमीच झाकलेल्या ह्या बाबी असतात.
इट्स अ बिट लाइक अ लँडस्केप विथ लॉट्स ऑफ अर्थ ऑन इट.
तर असा प्रकारचा एक प्रदेश आहे की तिथे खूप सारी म्हणजे अशी जमीन आहे.
एव्हरी नाउ अँड अगेन यू सी अ रॉक कमिंग आउट ऑफ द ग्राउंड.
कधी कधी आपल्या त्या जमिनीतून एक दगड पुढे वर येतो आलेला आपण पाहत असतो.
अँड यू रियलाइज दॅट अंडर द अर्थ इज अ रॉक.
आणि आपण हे पाहू शकतो की त्या जमिनीच्या खाली खूप मोठा खडक गेलेला आहे.
Underneath our ordinary lives, our ordinary behavior is self-attachment.
तर आपलं जे काही सर्वसामान्य जीवन आहे त्या सर्वसामान्य जीवनाच्या खाली जर काही असेल तर ती काही स्वतःबद्दलची आसक्ती आहे.
And that is what we have to transform.
आणि ह्याच बाबीला आपल्याला परिवर्तन करायचं.
This is the Buddha's central insight.
तर बुद्धाची काही काही केंद्रीय जी काही अंतर्दृष्टी म्हणूया ती हीच आहे.
इट्स आर अटॅचमेंट टू सेल्फ, आर क्रेविंग दॅट लीड्स टू सफरिंग.
तर आपल्या स्वला चिटकून बसणं, स्वला पकडून ठेवणं, त्यातूनच दुःखाची निर्मिती होते.
सो दिस नीड्स टू बी देअर ऑल द टाइम इन आवर लाईव्स.
आणि ही बाब आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पाहिली पाहिजे.
बट ऑफ कोर्स दॅट्स नॉट ऑल.
परंतु एवढंच नाही आहे.
अँड व्हॉट मोर देअर इज वी विल सी टुमॉरो.
आणि जे काही राहिलेलं आहे ते आपण उद्या पाहणार आहोत.
बट इन द मीन टाइम आय लाईक यू टू थिंक अबाउट दीज थ्री थिंग्स.
परंतु दरम्यानच्या काळामध्ये ह्या तीन बाबीबद्दल आपण विचार करावा असं मी आपण सांगू इच्छितो.
डिड यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन बाय इंटिग्रेशन, व्हॉट बंटे मीन्स बाय इंटिग्रेशन?
तर खरंच आपल्याला समजलेलं आहे का की जेव्हा एकरूपता म्हणजे नेमकं काय, किंवा बंतेने सांगितलेलं काय हे आपल्याला समजलेलं आहे का?
Did you broadly find yourself in agreement with what was said?
जे काही सांगण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का?
How are you doing in integrating yourself?
तर तुम्ही स्वतः कसे एकरूप होत आहात?
How do you fall short?
आणि तुम्ही कुठे कमी पडत आहात?
What more can you do?
आणखी काय आपण करू शकतो?
And the same goes for the other two too.
आणि त्याच्यानंतर या पुढच्या ज्या दोन बाबी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा हीच बाब आहे.
डू यू रिअली अंडरस्टँड व्हॉट प्रॅक्टिसिंग स्पिरिच्युअल डेथ मीन्स?
खरंच आपल्याला माहित आहे का की खऱ्या अर्थानं धार्मिक मृत्यू म्हणजे नेमकं काय?
आर यू डुईंग इट?
आपण ते काय करत आहात?
अँड जस्ट आस्क युअरसेल्फ, व्हेन डिड आय लास्ट रिअली थिंक अबाउट दीज डीप मॅटर्स?
तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारा की ह्या सर्व बाबीबद्दल मी केव्हा मागच्या वेळेस कधी विचार केला होता.
When did I last talk to somebody about them?
याच्याबद्दल मी म्हणजे कोणासोबत बोललेलो होतो?
That's a very good question.
आणि हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न.
When did you and another dhammacharya or dhammacharini sit down and talk about the nature of this life?
तर केव्हा आपण धम्मचारी आणि धम्मचारिणी एकत्र बसून आपल्या जीवनाचा काही जो काही स्वभाव आहे त्याच्याबद्दल बोललेलो आहोत?
And what can you do to die spiritually more and more?
आणि आपण काय करू शकतो अधिकाधिक आपण धार्मिक मृतवत होऊ यासाठी?
So that's enough to be getting on with today.
तर मला वाटतं की एवढं पुरेसं आहे आजच्यासाठी.
And no doubt tomorrow we'll be ready for rebirth.
आणि उद्या आपण सर्वजण आध्यात्मिक पुनर्जन्मासाठी तयार होऊ.
And we can explore this very interesting topic of spiritual receptivity.
आणि त्यानंतर धार्मिक ग्रहणशीलता अतिशय महत्वपूर्ण अशा बाबीवर सुद्धा आपण उद्या काही माहिती पाहू.
थँक्यू.
धन्यवाद.